अगोदर इंग्रजीमध्ये आणि मग मराठीत.
Verse 22, for these be the days of vengeance, that all things which are written may be fulfilled. But woe unto them that are with child, and to them that give suck in those days. For there shall be great distress in the land, and wrath upon this people. And they shall fall by the edge of the sword, and shall be led away captive into all nations. And Jerusalem shall be trodden down of the Gentiles, until the times of the Gentiles be fulfilled.
लोकवृत्ती वर्तमान 21 अध्याय 22 वचन. कारण शास्त्र लेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. कारण देशावर मोठे संकट येईल व या लोकांवर कोप होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदीवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुश्लेमेस पायाखाली तुडवतील.
And we trust that the Lord will bless in his goodness our meditation upon the scriptures today.
प्रभु आपल्या चांगुलपणामध्ये वाचलेल्या वचनांवर आपला आशीर्वाद देईल असा आपण विश्वास करतो.
In this session, as the Lord gives help, I want to not only look at the detail of the times of the Gentiles, but the background to it as well.
या सत्रामध्ये आपण सर्व काही व्यवस्थित विस्तारितरित्या पाहणार नाहीत जे परराष्ट्रीयांच्या समयाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, परंतु जसं प्रभू सहाय्य करील ते महत्वाचे मुद्दे बघू.
The times of the Gentiles is that period of time from Nebuchadnezzar until the Lord Jesus comes to the earth again.
परराष्ट्रीयांची सद्दी ही नबुकदनेझर राजाच्या समयापासून प्रभू येशू ख्रिस्त येण्यापर्यंत आहे.
And it is that period of time in which government in the world is given to Gentile nations.
आणि ती अशी समयाची घटका आणि वेळ असेल की ह्या जगातील सर्व राज्य सरकार आणि कारभार हे परराष्ट्रांच्या हाती सोपवलेलं असेल.
Gentile nations have had and will have the ascendancy in world affairs and world government in that period of time.
त्या काळामध्ये सर्व सत्ता अधिकार आणि मार्गदर्शन करणं हे परराष्ट्रांच्या हातामध्ये असेल.
So it is a period of time which is to do with government.
म्हणून अशी वेळ आणि घटका असेल जे सरकारच्या संदर्भामध्ये आहे.
It is to do with kingdoms.
जे राज्यांच्या संदर्भामध्ये आहे.
It is to do with the way in which the overall throne of God is reflected in rule upon earth.
या पृथ्वी तलावर देवाचा राज्य कारभार कसा चालेल त्या दृष्टिकोनातून ते आहे.
And we saw in a previous session that there is a kingdom which is from the foundation of the world.
आपण अशा एका राज्याबद्दल सुरुवातीच्या सत्रांमध्ये पाहिलं की असं राज्य आहे जे पृथ्वीच्या जगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच आहे.
That expression is used in Matthew chapter 13 and also in chapter 25.
आणि तो वाक्प्रचार मत्तै त्याचा 13वा अध्याय आणि 25व्या अध्यायामध्ये आढळतो.
So now we need to go back before the times of the Gentiles.
म्हणून परराष्ट्रीयांच्या सद्दीच्या समया अगोदर आता आपण जाणार आहोत.
And think about the overall program that God has for his kingdom.
आणि देवाच्या राज्याकरिता देवाचा कोणता कार्यक्रम आहे तो आपण बघणार आहोत.
Of course, at the very beginning, God intended that the world would be ruled by a theocracy. That is, man would automatically and lovingly and gladly recognize the rule of God.
आपण अशा त्या राज्याच्या संदर्भात पाहतो की मनुष्य देवाच्या द्वारे नियंत्रित केलेला सर्व कारभार पाहणारा असा एक काळ असणार आहे.
And God put into the world a regent, that is, someone who would rule in his stead, in his own recognition, and that man was Adam.
आणि देवाने ओळखलेला देवाच्या ऐवजी सर्व राज्य आणि सत्ता कारभार पाहणारा असा एक मनुष्य देवाने नेमला आणि त्याचं नाव आदम म्हणून आपण पाहतो.
The throne in the heavens is over all things, always has been, always will be.
स्वर्गातील जे सिंहासन आहे, न्यायासन आहे, ते नेहमीच तसं आहे.
But to Adam, God gave dominion.
परंतु आदमाला देवाने काही सत्ता सोपून दिली.
Now that doesn't mean, that word does not mean absolute rule. In other words, Adam could not do whatever he wanted.
याचा अर्थ असा नाही की आदमला जे काही पाहिजे होतं ते तो करू शकत होता. नाही.
Dominion has the thought of power and authority that is delegated and used for the pleasure of the one who has given it.
जी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती जे ज्याने दिली त्याच्या हातामध्ये सत्ता आहे, परंतु ज्याच्या हातात दिली तो मात्र ते कारभार पाहणारा होता.
सो आदम वॉज मेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड.
म्हणून आदमाला देवाच्या सदृशासह घडविण्यात आलं.
An image is a representation of something.
आणि सदृश्यता म्हणजे कोणाच्या तरी प्रमाणे असणं.
And so Adam was the representation of God on earth.
म्हणून अदृश्य देवाला सदृश्य स्वरूपामध्ये प्रगट करणारा आदम होता.
He was in the image and the likeness. So not only representation but resemblance as well.
देवाचं फक्त प्रतिनिधित्व करणारा असं नव्हे तर देवाशी सदृश्य असा तो होता.
So that as the image of God, he represented God in the world.
म्हणून देवाशी सदृश्य असलेला देवाचा प्रतिनिधित्व करणारा ह्या जगामध्ये तो होता.
And in the likeness of God, he was able to reflect the character of God.
आणि देवाप्रमाणे असल्याकारणाने देवाचा स्वभाव गुणलक्षण ह्या जगात प्रकट करणारा होता.
So the divine rule from heaven would be known on earth through a man.
म्हणून स्वर्गातील सर्व कारभार सत्ता एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये प्रकट करण्यात आली.
द मॅन वॉज नॉट गॉड.
मनुष्य देव नव्हता.
द मॅन रिप्रेझेंटेड गॉड.
मनुष्य देवाचं प्रतिनिधित्व करणारा होता.
अँड ही रिफ्लेक्टेड द कॅरेक्टर ऑफ.
आणि देवाचा स्वभाव प्रकट करणारा होता.
अँड दस रूल वॉज मेड नोन ऑन अर्थ थ्रू द मॅन.
आणि तो देवाचा राज्य कारभार सत्ता मनुष्याच्या द्वारे प्रकट करण्यात आली.
नाउ ऑफ कोर्स वी हॅव सीन इन अ प्रीवियस सेशन अगेन दॅट इव्हिल अँड जेलस मलेव्होलंट आईज वर लुकिंग एट ऑल दिस.
अगोदरच्या सत्रांमध्ये पाहिल्याप्रमाणे हे जे काही घडत होतं देव आणि मनुष्याच्या संदर्भामध्ये कोणीतरी वाईट कोणीतरी दुष्ट हे सगळं काही पाहत होता.
They were the eyes of a great angelic being, Lucifer.
ते कोण होते तर असे ते देवदूत होते.
What God had given to Adam, Lucifer desired.
जे काही आदमाला देवाने दिलं ते लुसिफरला स्वतःला पाहिजे होते.
And we see that reflected in Isaiah chapter 14.
आणि ते यशया 14 मध्ये आपण वाचतो.
And the occasions as Lucifer is saying, I will, I will, I will.
आणि त्या ठिकाणी तो नेहमी म्हणतो मी मी मी.
So in Genesis 3, when divine order had been established on the earth,
म्हणून उत्पत्ती 3 मध्ये जेव्हा दैवी सत्ता प्रस्थापित करण्यात आली पृथ्वीवर,
and very importantly, there was divine fellowship enjoyed in that administration.
आणि अगदी विशेष करून एक दैवी सहभागिता त्यातून प्रदर्शित होत होती.
In the cool of the day, then the Lord God would come and walk with Adam in the garden.
दिवसाच्या त्या शांत समयामध्ये देव बागेत येऊन चालत असे.
There was divine administration.
तिथे दैवी सर्व कारभार होता.
But there was fellowship as well.
परंतु त्या ठिकाणी सहभागिता पण होती.
Man and God communed together.
देव आणि मनुष्य संगती सहभागिता ठेवत होते.
Everything in the garden was beautiful.
सर्व काही त्या बागेमध्ये सुंदर असं होतं.
So into that scene came the evil one.
परंतु त्या दृश्यामध्ये दुष्ट आलेला आपण पाहतो.
Now at this point we need to remember that man is made up of three components.
त्या ठिकाणी एक बाब पाहणं फार गरजेचं आहे की मनुष्याला तीन घटकांनी बनवलेला आहे.
He, Adam and we are made up of body, soul and spirit.
आदम असो की आपण असो आपल्यामध्ये जीव शरीर आणि आत्मा आहे.
Every living creature has a body.
प्रत्येक जीविताकडे आपण शरीर असलेलं पाहतो.
It has a spirit of life that energizes it.
आणि असं काही जीव आहे ज्याच्याद्वारे ते शरीर जिवंत दिसतं.
There's a dog out the back here.
मागे त्या बाजूला एक कुत्रा आहे.
इट हॅज अ बॉडी.
त्याला पण शरीर आहे.
इट हॅज अ स्पिरिट.
आणि त्याला जीव पण आहे.
शूट द डॉग एज आय वुड लाईक टू डू.
आणि जे काही
शूट द डॉग एज आय वुड लाईक टू डू.
जे काही मला करूशी वाटतं तसं त्यालाही करूशी वाटतं.
वेल एट लीस्ट इट्स क्वायट नाउ सो आय वोंट शूट इट.
आता तरी ते शांत आहे मला दिसतंय कुत्रा.
बट इफ आय शॉट द डॉग द स्पिरिट ऑफ लाईफ वुड गो.
परंतु जर त्या कुत्र्याला मारलं
वी लेफ्ट विथ द बॉडी.
तिथे फक्त शरीर दिसून येईल.
And that body would corrupt.
आणि ते शरीर काय होईल नाश व्हायल.
Body and spirit.
फक्त शरीर आणि जीव.
But when God made Adam.
परंतु जेव्हा देवाने आदमाला घडवलं.
The scripture says and God breathed into Adam's nostrils the breath of life.
आपण असं शास्त्रात वाचतो की आदमाच्या नाकपुड्यांमध्ये देवाने श्वास फुंकला.
And Adam became a living soul.
आणि आदम हा जिवंत प्राणी झाला.
So Adam is body and soul and spirit.
म्हणून आदमामध्ये काय आहे शरीर जीव आणि आत्मा.
So that Adam had what no other living creature had, he had the capacity to enjoy the fellowship of God and commune with him.
म्हणून अशी एक बाब फक्त आदमामध्ये होती ज्याद्वारे तो देवाबरोबर संगती सहभागिता ठेवू शकत होता.
God had not just made Adam like he made the fish and the beasts.
जसं त्याने माशांना आणि प्राण्यांना बनवलं तसं फक्त आदमाला देवाने बनवलं नाही.
But he had imparted something of himself to Adam.
परंतु आदमामध्ये आपल्यामधून काहीतरी असं त्याने फुंकलं होतं.
The soul.
तो जीव.
That part of man which can answer to God.
असा माणसाच्या जीवातील तो भाग जो देवाशी आपण संवाद साधू शकतो.
And the relationship of soul and spirit is so close.
आणि जीव आणि आत्म्याचा संबंध इतका जवळचा आहे.
That the writer to the Hebrews says that really it's only the word of God that can sever the two.
फक्त जसं इब्री लेखक म्हणतो की देवाचं वचन फक्त त्यातून ते प्रगट करू शकतं.
सो मॅन इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द एनिमल किंगडम.
म्हणून प्राण्याच्या सर्व निर्मितीपासून मनुष्याची निर्मिती अगदी भिन्न आहे.
नाउ देयर इज अ रिलेशनशिप बिटवीन दीज थ्री थिंग्स अँड आवर बिहेवियर.
आता या तिघांमधील नातं जे आहे आणि आपलं वागणूक आहे यामध्ये एक फरक आहे.
फंडामेंटली माय स्पिरिच्युअल कंडिशन.
मूळ रित्या पाहता माझी आत्मिक परिस्थिती
विल डिटरमिन द वे दॅट आय थिंक अबाउट थिंग्स.
मी सर्व गोष्टींबद्दल कसा विचार करतो ते प्रगट होतं.
मॅन कॅन रीझन. मॅन कॅन मेक क्वालिफाईड जजमेंट्स अबाउट थिंग्स.
मनुष्य विचार करू शकतो काही गोष्टींबद्दल तो न्याय करू शकतो.
द डॉग कॅनॉट डू दॅट.
कुत्रा ते करू शकत नाही.
बट वी कॅन measure things in our minds, we can evaluate things, we can reach considered conclusions about things.
आपल्या मनामध्ये एखाद्या बाबीबद्दल आपण विचार करू शकतो निष्कर्ष करू शकतो आणि त्याबद्दल निर्णय करून पुढे जाऊ शकतो.
What determines our moral values, the way that we think about things.
आपण सर्व बाबींच्या बाबतीत कसा विचार करतो ते आपल्या नैतिक जगण्यातून दिसून येतं.
Our spiritual condition.
आपली आत्मिक परिस्थिती.
That's what determines our moral condition.
आणि त्यातून आपली नैतिक परिस्थिती दिसून येते.
And then our moral condition determines the things we're prepared to do, the acts we are prepared to commit.
आणि आपल्या नैतिक परिस्थितीतून दिसून येतं की ज्या गोष्टी आपण करतो जसं आपण वागतो चालतो बोलतो वगैरे.
Now see what happened in the Garden of Eden.
आता एदेन बागेमध्ये काय झालं बघा बरं.
The first thing that the devil did was he made an assault upon the accuracy of the word of God.
सर्वप्रथम जर दुष्टाने काय केलं असेल तर परमेश्वराच्या अचूकतेवर वचनावर त्याने दोष आणला.
The first recorded words of the evil one are, "Yea, hath God said?"
पहिलं सैतानाचं लिहिलेलं वाक्य शास्त्रामध्ये कोणतं असेल तर ते हे, देव असं बोललं का?
He's casting doubt on the word of God.
देवाच्या वचनाच्या बाबतीत मनुष्याच्या मनात तो शंका निर्माण करत आहे.
Now he knew full well that when God had spoken to Adam, Eve was not even in existence.
त्याला पूर्ण ठाऊक होतं की जेव्हा देवाने आदमाशी संवाद केला होता तेव्हा त्यावेळी हव्वा त्या ठिकाणी नव्हती.
God had said to Adam, "Of every tree of the garden thou mayest freely eat."
देवाने सांगितलं होतं की बागेतील कोणत्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा.
But of the tree of the knowledge of good and evil,
परंतु बरे आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड
thou mayest not eat of it,
तू त्यामधून खाऊ नकोस.
For in the day that thou eatest thereof, thou shalt surely die.
कारण ज्या दिवशी तू त्यामधून खाशील त्या दिवशी तू मरशील.
In that means God introduced law into the world of men.
त्याचा अर्थ असा की मनुष्याच्या जीवनामध्ये देवाने एक नियम लागू केला.
Grace said, "Of every tree of the garden thou mayest freely eat."
कृपा हे म्हणत होती बघ बागेतील सर्व झाडांचं कोणतंही फळ तू खाऊ शकतो.
That's the goodness of God.
ते देवाचं चांगुलपण होतं.
Of every tree of the garden thou mayest freely eat.
बगीचातील कोणत्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा.
परंतु नाउ द गव्हर्नमेंट ऑफ गॉड इज गोइंग टू
कम. आता देवाचं सरकार राज्य कारभार तिथे आहे.
गुडनेस ऑफ गॉड.
देवाचं चांगुलपण.
नाउ द गव्हर्नमेंट ऑफ गॉड.
आता देवाचं शासन.
यू मस्ट ईट दॅट वन.
तू हे खायला नकोय.
नाउ व्हेन गॉड गेव दॅट इन्स्ट्रक्शन आदम वॉज द ओनली ह्युमन बीइंग ऑन द फेस ऑफ द अर्थ.
जेव्हा देवाने तो तशा प्रकारचा नियम लागू केला तेव्हा आदम हा एकटाच सर्व पृथ्वी तलावर होता.
ईव हॅड नॉट बीन मेड.
हव्वा तोपर्यंत निर्माण केलेली नव्हती.
सो गॉड इज एस्टॅब्लिशिंग द प्रिन्सिपल ऑफ हेडशिप.
म्हणून त्या ठिकाणी मस्तकत्व कसं आहे हे देव त्या ठिकाणी आदमाला शिकवत होता.
ही इज इंट्रोड्युसिंग द प्रिन्सिपल ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मॅन.
मनुष्याच्या जीवनातील जबाबदारींचे नियम परमेश्वर त्याला death hota.
The woman is later going to be made as a help fitting for the man.
Ek anurup sahayak manun stri manushya karita nantar nirman keli janar hoti.
But God's governmental dealings are going to be through the man.
परंतु देवाचे सर्व कारभार शासन मनुष्याच्या द्वारे प्रस्थापित होणार होते.
So the first thing the devil did was overturn that order.
म्हणून सर्वप्रथम सैतानाने काय केलं, तर तो जो क्रम आहे तो उलटा केला.
Because he didn't come to the man, he came to the woman.
कारण तो मनुष्याकडे आला नाही, तर तो स्त्रीकडे गेला.
Now Adam was with her.
आता आदम तिच्याबरोबर होता.
Genesis 3 tells us that.
कारण उत्पत्ती 3 मध्ये आपण ते वाचतो.
But he came to the woman.
परंतु तो स्त्रीकडे गेला.
And she had not been there when God had spoken.
आणि जेव्हा असं बोललं गेलं देवाकडून तेव्हा ती त्या ठिकाणी नव्हती.
And he said to the woman, has God said?
आणि मग तो स्त्रीला म्हणते, देव असं बोलला का?
So she said, well, yes, God has said we can freely eat of every tree.
मग ती म्हटली, हो, देवाने सांगितलं आम्ही सर्व कोणत्याही झाडाचं फळ यथेच्छ खाऊ शकतो.
But of the tree of the knowledge of good and evil.
परंतु हे जे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड आहे.
He has said we're not to eat of it.
त्याने आम्हाला सांगितलं की यातून आपल्याला खायला नको.
Neither shall you touch it.
आणि त्याला स्पर्शही करू नको.
Lest you die.
तू मरशील.
But God hadn't said that.
परंतु परमेश्वराने ते वाक्य बोललं नव्हतं.
There is no record in scripture that God had said that.
तशा प्रकारचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर बोलला म्हणून नाहीये.
He had said you mustn't eat it.
त्याने सांगितलं होतं तुम्ही खायला नको.
But there is no record he had said you mustn't touch it.
पण असं कुठे लिहिलं नाही की तुम्ही स्पर्श करू नका असं देवाने बोललं.
Eve didn't know.
आणि हे हव्येला ठाऊक नव्हतं.
She had not been there when God had spoken.
कारण जेव्हा देव बोलला तेव्हा ती तिथे नव्हती.
She didn't know accurately the word of God.
देवाचं वचन अचूक तिला ठाऊक नव्हतं.
She inadvertently added to the word of God.
आणि जाणून बुजून तिने त्या देवाच्या वचनाला काही जोडलेलं आपण पाहतो.
And at the very end of our Bibles.
आणि अगदी पवित्र शास्त्राच्या शेवटी.
We're told that anyone who takes away or adds to the word of God will be cursed.
शास्त्रात म्हटलेलं आहे जो कोणी ह्यामध्ये काही जोडतो किंवा यातून काही काढतो यातील श्राप त्याच्या जीवनात येतील.
It is as wrong to do the one thing as the other. We mustn't subtract from God's word and we must not add to it.
हे असो की ते असो म्हणजे जोडणं असो की खोडणं असो देवाच्या संदर्भात आपण करायला नको.
So look at the order.
म्हणून या क्रमाकडे पहा.
Satan has cast doubt on God's word.
सैतानाने देवाच्या वचनाच्या संदर्भामध्ये शंका निर्माण केली.
The woman has unintentionally distorted God's word.
आणि त्या स्त्रीने जाणून बुजून देवाच्या वचनाला जणू काही छिन्न विछिन्न केलं.
So now the evil one knows that he is speaking to someone who does not accurately and fully understand what God has said.
आता सैतानाला ठाऊक होतं की मी अशा व्यक्तीशी बोलत आहे ज्याला देवाचं वचन अचूक ठाऊक नाहीये.
So now he becomes bold enough to deny what God has said.
म्हणून जे काही देव बोलला त्याबद्दल अगदी धैर्याने विरोध करण्यास तो तयार झालेला होता.
Thou shalt not surely die.
तू मरणार नाहीस, तू खास मरणार नाहीस.
Now he still works like that, brethren.
अजूनही तो तसंच काम करतो बिंदू बंधू.
He still works like that.
अजूनही तसंच काम करतो.
Paul says we're not ignorant of the devil's devices.
आणि म्हणून पौल म्हणतो की सैतानाच्या सर्व कुयुक्त्यांच्या युक्त्या आणि कुयुक्त्यांच्या बाबतीत आपण अजान नाही.
He uses the same tactics today.
आजही तो तशाच युक्त्या लागू करतो.
He casts doubt on the word of God.
देवाच्या वचनाच्या बाबतीत शंका निर्माण करतो.
If he finds that those he is attacking don't accurately know the word of God.
आणि त्याला हे ठाऊक असतं की जे ज्यांच्यावर तो प्रहार करत आहे त्यांना देवाचं वचन ठीक ठाऊक नाहीये.
Then he denies the word of God.
आणि मग तो देवाच्या वचनाचा नकार करतो.
Still does it.
आजही तसंच करत आहे.
Now, as soon as that happened, That spiritual attack had taken place.
ज्या क्षणी हे त्या ठिकाणी घडलं आपण पाहतो एक आत्मिक प्रहार त्या ठिकाणी होत आहे.
As soon as conversation was continued with the evil one, contrary to the word of God,
जसा त्या दुष्टाबरोबरचा संवाद तिथे पुढे पुढे जात होता जो संवाद देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये होता,
the spiritual battle was lost.
त्या ठिकाणी आत्मिक युद्ध संपुष्टात नाश झालेलं होतं.
The spiritual battle was lost.
आत्मिक युद्ध हरलेलं होतं.
The spiritual condition of a man determines his moral condition. What does he think about things? What are his values about things?
म्हणून आपल्या जीवनातील आत्मिक परिस्थिती आपल्या जीवनातील नैतिक परिस्थिती दर्शविते की मी देवाच्या आणि इतर गोष्टींच्या बाबतीत काय विचार करतो.
The moment the spiritual battle was lost, there was a moral change came over Eve.
ज्या क्षणी तिथे आत्मिक युद्धामध्ये पराजय झाला त्या ठिकाणी नैतिक वागण्यामध्ये फरक दिसून आला.
You can imagine how our first parents had looked upon that tree that God had forbidden.
तुम्ही कल्पना करू शकाल की आपले पहिले आई वडील ज्या झाडाकडे जेव्हा ते पाहत होते.
It would have been an object of fear.
त्या झाडाकडे पाहून कदाचित त्यांच्या मनात दहशत बसली असावी.
It would have been something that they looked at with reverence and awe.
अशा दृष्टिकोनातून ते पाहत असावेत, अगदी भयप्रद परिस्थितीने आणि अगदी आश्चर्यचकित दृष्टीने.
It was a tree that they would hesitate to come close to.
असं एक ते झाड होतं की ज्याच्या जवळ येण्यास ते भीत होते.
But now these two have stepped away from the revealed word of God.
परंतु आता या प्रगट केलेल्या देवाच्या वचनांपासून हे दोघ जण दूर जात होते.
Their spiritual standing has changed.
त्यांची आत्मिक उभे राहण्याची परिस्थिती बदललेली दिसत होती.
So now Genesis 3 says, when the woman saw that the tree was good for food.
आणि म्हणून असं म्हटलं आहे, जेव्हा स्त्रीने पाहिलं की हे फळ, हे झाडाचं फळ खाण्यास इष्ट आहे.
And it was a tree to be desired to make one wise.
त्याची लालसा करावी अशा प्रकारचं ते होतं.
That which had been an object of fear for them now became attractive to them.
आतापर्यंत जे त्यांच्याकरिता भीती निर्माण करणार असं एक बाब होती, आता त्याबद्दलची एक आवड निर्माण होत होती.
The moral thinking had changed.
आता पहा, नैतिकरित्या विचार करण्याची परिस्थिती बदलत होती.
And because our moral thought controls what we do,
आपले नैतिक विचार आपण काय करतो यावर परिणाम करतात.
She was now prepared to do what she would never have done before. She reached out and she took the fruit.
जे तिने कधी अगोदर केलं नसतं, आता ते करण्याकरता तिला धैर्य आलं, म्हणून तिने हात पुढे केला आणि ते फळ तोडलं.
She ate it.
तिने ते खाल्लं.
She gave it to her husband.
आणि आपल्या पतीला पण दिलं आणि त्याने पण खाल्लं.
And immediately sin came into the world.
आणि तत्काळ जगात पाप शिरले.
Now before we move on, that same order is true in your life and mine.
आता पुढे जाण्याअगोदर मला हे सांगू द्या, तोच क्रम आजही तुमच्या आणि माझ्या जीवनात लागू आहे.
स्पिरिच्युअल कंडिशन,
आत्मिक परिस्थिती,
डिटर्मिन्स मॉरल कंडिशन,
ज्याद्वारे माझी नैतिक परिस्थिती प्रकट केली जाते,
डिटर्मिन्स आवर ऍक्शन्स,
आणि त्यातून माझ्या वागणुकीला दर्शविण्यात.
व्हॉट इज इट दॅट एनेबल्स अ मॅन हु इज मे बी अन आयडॉलेटर अँड अ ड्रंकर्ड अँड अ फोर्निकेटर and then the Lord saves his soul. What is it that changes him?
एक मूर्ती पूजक असो किंवा एक व्यभिचार करणारा व्यक्ती असो, अशी कोणती गोष्ट जी त्याच्या जीवनात त्याला बदलू शकते?
Salvation brings new spiritual life.
तारणाच्या द्वारे एक आत्मिक जीवन मनुष्याला मिळतं.
As soon as there is new spiritual life, there is a new moral basis.
ज्या क्षणी त्याला आत्मिक नवीन जीवन मिळतं, त्याच क्षणी त्याचे नैतिक वागण्याची परिस्थिती बदलते.
And when the man's morality changes, his actions change.
आणि जेव्हा त्याची नैतिक परिस्थिती बदलते, त्याची वागणूक पण बदलते.
Body, soul and spirit.
तेच शरीर, जीव आणि आत्मा.
Physical, moral, spiritual.
शारीरिक, नैतिक आणि आत्मिक.
You'll see now why when the Lord Jesus was in the wilderness.
तुम्ही हे पाहाल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त रानात होता.
He has just been baptized in Jordan.
बस थोड्या वेळापूर्वी त्याचा बाप्तिस्मा यार्दनेत झालेला होता.
Hundreds of people were getting baptized in Jordan.
आणि यार्दनेमध्ये बाप्तिस्मा झाल्यानंतर सगळे लोक कसे पाहतात.
And the scripture tells us very clearly that they were baptized in Jordan confessing their sins.
आणि शास्त्रात असं म्हटलं आहे, यार्दनेमध्ये पापांचा पश्चाताप करून त्यांनी बाप्तिस्मा घेतला.
Now the Lord Jesus comes to be baptized.
आता बाप्तिस्मा घेण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त जात आहे.
I visualize that scene of Jordan.
मी ते यार्दनेचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आणतो.
I see the Lord Jesus in the water there with John.
त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबरोबर मी प्रभू येशू ख्रिस्ताला तिथे यार्दनेजवळ पाहतो.
And a quietness falls upon the whole scene.
आणि त्यावेळी सगळीकडे अगदी शांत स्तब्धता पसरलेली आहे.
Hundreds of people and they all fall quiet.
अगदी जमलेले सगळे लोक शांत होते.
Here is the carpenter from Nazareth.
सुतार जो नाझरेथ मधून आलेला आहे.
What is he going to confess when he's baptized?
आता ह्याचा बाप्तिस्मा होताना हा काय कबुली करणार आहे?
Nothing.
काहीच नाही.
Absolute silence.
अगदी स्तब्धता.
But that silence of the Lord Jesus was saying a tremendous amount.
परंतु ती प्रभू येशू ख्रिस्ताची स्तब्धता खूप काही बोलणारी अशी होती.
By saying nothing, he was saying, I am sinless.
काही न बोलता तो हे प्रकट होता की मी पाप विरहित आहे.
But he's a man.
परंतु तो मनुष्य होता.
If he's a man who is sinless, he must be divine.
जर तो मनुष्य होता आणि पापरहित होता तर तो दैवी असायला हवा.
If he's a man who is sinless and divine, he must be the Messiah of Israel.
जर तो मनुष्य आहे, पापरहित आहे आणि दैवी आहे, तर तो इस्रायलचा मसीहा असायला पाहिजे होता.
And he said all that without saying anything.
आणि तो त्या ठिकाणी काही न बोलता बाप्तिस्मा घेतला.
So now he had made that silent claim in Jordan that he was without sin.
म्हणून त्या यार्दनेच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे शांततेतून त्याने एक मोठी बाप प्रस्थापित केली होती.
सो इमिडिएटली द स्पिरिट ऑफ गॉड लेड हिम, मॅथ्यू सेज, इनटू द विल्डरनेस सो दॅट ही माइट बी टेस्टेड ऑफ द डेव्हिल.
आणि लगेच आपण वाचतो त्यानंतर देवाच्या आत्म्याने त्याची परीक्षा होण्याकरिता त्याला अरण्यात नेले.
दॅट सायलंट क्लेम वॉज गोइंग टू बी पुट टू द टेस्ट.
जे काही स्तब्धतेच्या द्वारे त्याची साक्ष प्रगट करण्यात आली होती आता त्याची परीक्षा होणार होती.
इज ही रियली सिनलेस?
तो खरोखर पापरहित आहे का?
द पर्पस ऑफ द लॉर्ड्स टेस्टिंग इन द विल्डरनेस वॉज नॉट टू सी इफ ही कुड सिन, इट वॉज टू प्रूव दॅट ही वॉज विदाउट सिन.
अरण्यात प्रभूची तशी परीक्षा होणं हे याकरिता नव्हतं की तो पाप करू शकेल की नाही, परंतु तो पाप रहित आहे हे प्रगट करण्याकरिता होतं.
अँड ही वॉज देअर फॉर 40 डेज अँड नाईट्स.
त्या ठिकाणी 40 दिवस आणि 40 रात्र तो होता.
अँड देन ऍट द एंड ऑफ इट द डेव्हिल केम टू हिम.
आणि त्याच्या शेवटामध्ये हा दुष्ट त्याच्या जवळ आला.
अँड देअर वर थ्री पर्टिक्युलर टेस्टिंग्स.
आणि त्याचे तीन विशेष परीक्षा करण्यात आल्या.
वन वॉज टू डू विथ द बॉडी.
एक परीक्षा कोणती? त्याच्या शरीराच्या संदर्भात.
वन विथ द सोल.
एक त्याच्या जीवाच्या संदर्भात.
वन विथ द स्पिरिट.
आणि एक त्याच्या आत्म्याच्या संदर्भात.
He was going to be tested spiritually, morally and physically.
आपण पाहतो शारीरिक, नैतिक आणि आत्मिकरित्या त्याची परीक्षा घेण्यात येणार
होती. To prove that in no part of what makes up a man was there any sin.
ते हे दर्शविण्याकरता की या मनुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये खरोखर पाप नाहीये.
It would prove that he was sinless.
त्यातून हे प्रगट होईल की तो पाप रहित आहे.
And it would also qualify him to later become our great high priest.
आणि त्यातून त्याला पुन्हा आपला एक प्रमुख महायाजक होण्याकरिता एक मान्यता देण्यात येणारा असा तो होणार होता.
The writer to the Hebrews says he was tested in all points like as we are apart from sin.
इब्री लेखक म्हणतो आपल्याप्रमाणे त्याची सर्व बाबतीत परीक्षा घेण्यात आली परंतु तो पाप विरहित ठरला.
Tested in all points means body, soul and spirit.
सर्व बाबतीत त्याची परीक्षा घेण्यात आली म्हणजे शरीर, जीव आणि आत्म्याच्या संदर्भात.
And he was proved to be without sin.
आणि हे प्रगट झालं की तो पाप रहित आहे.
So now we have learned that the first man to whom God gave dominion.
म्हणून आता आपण हे शिकलो की जो असा पहिला मनुष्य ज्याला देवाने सत्ता दिली,
faced with the clear word of God,
देवाच्या वचनाला त्याला प्रगट करून दिलं,
chose to disobey it and exercise his own will.
आणि त्याने आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचा निर्णय केला आणि देवाच्या आज्ञांचा त्याने अवज्ञा केली.
Adam was self-willed.
आदम स्वइच्छेने जगणारा होता.
Now what happened the moment he did that?
ज्या क्षणी हे त्याने केलं त्या ठिकाणी काय घडलं?
He was like a king who had been defeated in battle.
तो असा एक राजा ठरला की जो आपल्या युद्धामध्ये पराजित झालेला होता.
In personally disobeying the word of God,
वैयक्तिकरित्या देवाच्या वचनाचा अवज्ञा करणारा,
because he was the God-appointed head of all things in the world,
कारण जगातील सर्व गोष्टींवर मस्तक असा देवापासून ठरलेला असा तो व्यक्ती होता.
When he surrendered,
जेव्हा त्याने आपला त्याग केला,
he surrendered everything he was responsible for.
ज्या सर्व गोष्टींकरिता तो जबाबदार होता त्या गोष्टी पण त्याने शरण आलेलं पाहतो.
See, when a king is defeated in battle,
जेव्हा एका राजाचा युद्धामध्ये पराजय होतो,
then the king will come, the vanquished king will come to the victor.
तेव्हा तो राजा त्या ठिकाणी जो हरलेला आहे तो त्याच्याजवळ येतो.
He will humble himself.
तो आपल्या स्वतःला त्याच्यासमोर नम्र करतो.
Perhaps present his sword to the victor.
कदाचित जो जिंकलेला आहे त्याला तो आपली तलवार देतो.
One man is humbling himself and submitting to the victor.
एक जो जिंकलेला आहे त्याच्यासमोर नम्रतेने जाऊन ती तलवार जो जिंकला आहे त्याला देतो.
But it's not just himself.
पण तो फक्त स्वतःलाच देत नाहीये.
All his territory.
आपले सर्व क्षेत्र.
All his people.
आपले सर्व लोक.
All his cities.
आपले सर्व नगर.
All his wealth.
आपली सर्व संपत्ती.
He's surrendering it all.
आपलं सर्व काही तो तिथे शरण जातो.
And that's what Adam did.
आणि तेच आदमाने पण केलं.
And immediately the whole world came under the influence of the wicked one.
आणि तत्क्षणी संपूर्ण जग दुष्टाच्या स्वाधीन झालं.
Now I've taken time, brethren, to go through those things because they are foundational to so much truth.
हे समजून सांगण्याकरता मी यासाठी इतका वेळ घेतला कारण महत्वाचे सत्य समजण्याकरिता ही मूलभूत बाब आहे.
These things are foundational to the gospel.
ह्या बाबी ज्या आता बोललो सुवार्तेच्या संदर्भामध्ये त्या मूलभूत आहेत.
To the work of Christ.
ख्रिस्ताच्या कार्याच्या बाबतीत.
To the kingdom.
राज्याच्या बाबतीत मूलभूत.
अँड प्रोफेसी.
आणि भविष्यवाणीच्या बाबतीत मूलभूत अशा आहेत.
दीज थिंग्स दॅट हॅपन फर्स्ट ऑफ ऑल इन द गार्डन ऑफ ईडन.
आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरुवातीला एदेन बागेमध्ये घडल्या.
द डेव्हिल नाऊ हॅज लीगल कंट्रोल of this world.
आता सैतानाच्या हातामध्ये जगाचा सर्व कारभार जणू काही शासनाच्या रीतीने दिलेला आहे.
God gave control to man.
देवाने मनुष्याच्या हाती सत्ता सोपवली.
Man gave it to Satan.
मनुष्याने ती सैतानाच्या हाती सोपवली.
That's where it lies now.
आणि आता ती त्याच्या हाती तिथे पडलेली आहे.
Now, what we have, therefore, from the moment sin came into the world,
आता त्या क्षणी तिथे आपल्याकरता काय आहे म्हणजे ज्या क्षणी तिथे पाप आलं,
we have two programs running in parallel.
आता दोन असे कार्यक्रम संगती संगती जात असलेले आपण पाहतो.
The purpose of God is to restore divine order and to establish his kingdom.
देवाचा जो उद्देश आहे दैवी राज्य प्रस्थापित करून दैवी कारभार पुढे न्यावा असा आहे.
But Satan has a program running as well.
परंतु त्याचबरोबर सैतानाचा एक कार्यक्रम पण चालू आहे.
And it is to fulfill the desires of his heart in Isaiah 14.
जे काही त्याच्या मनात यशया 14 मध्ये सांगितलेले त्याच्या मनातील इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरिता त्याचे कार्यक्रम आहेत.
That it will be his kingdom and his man.
की हे त्याचं राज्य ठरेल आणि तिथे त्याचा मनुष्य असेल.
And the scriptures, as we go through them, they show us the working of these two kingdoms in parallel.
आणि हे दोन राज्य संगती संगती पुढे जात असलेले देवाच्या वचनातून आपल्याला आढळतात.
When the Lord Jesus spoke in Matthew 13, the parables of the kingdom of heaven.
जेव्हा स्वर्गाच्या राज्याच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त मत्तै 13 मध्ये काही दाखले बोलला.
He was describing to his disciples what the course of the kingdom would be in between his two comings.
या त्याच्या दोन येण्यांमध्ये या राज्याच्या संदर्भात कशा प्रकारची परिस्थिती असेल ते तो त्या दाखल्यांमधून सांगत होता.
He came to take hold of his kingdom.
तो ह्या सर्व राज्यांचा पुन्हा आपल्या हाती घेण्याकरिता आला.
He came as the Messiah of Israel.
तो नक्कीच इस्रायलचा मसीहा म्हणून आला.
They rejected him in Matthew 12.
मत्तै 12 मध्ये त्यांनी त्याचा नकार केला.
They attributed his miraculous work to the evil one and not to the Holy Spirit.
त्यांनी केलेले सर्व चमत्कार हे दुष्टाने केलेले आहेत असं ते बोलले.
And the Lord knew they were going to crucify him.
आणि प्रभूला ठाऊक होतं की ते त्याला वधस्तंभावर खिळतील.
And it would appear that it would be the kingdom of darkness that was going to succeed.
आणि हे असं दिसून येत होतं की अंधकाराची सत्ता ही विजयी ठरणार आहे.
So now the Lord Jesus instructs his disciples.
म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना निर्देश देत आहे.
And he explains to them this dual program that's going on.
आणि तो त्यांना हे दोन चाललेले कार्यक्रम समजून सांगत आहे.
Remember how he spoke to them about in the second parable, the parable of the wheat and the tares.
जो दुसरा दाखला त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या संदर्भामध्ये गहू आणि निंदन यांच्या बाबतीत सांगत आहे.
And the seed that was sown in that second parable, the good seed were the children of the kingdom.
जो जे दुसऱ्या दाखल्यामध्ये ते सांगण्यात आलं आहे जे बी आहे ते राज्याचे पुत्र आहेत म्हणून म्हटलं आहे.
Then the servants come to the master and they say, Master, did we not sow good seed?
आणि मग ते जे दास आहेत ते धन्याकडे येतात आणि म्हणतात आपण चांगलं बी पेरलं नव्हतं का.
He said, we did.
तो म्हणे हो.
They said, well, where did all these tares come from, all these weeds?
आणि मग ते म्हणतात तर हे निंदन आलं कुठून.
What did the Savior say?
प्रभूने काय उत्तर दिलं.
An enemy has done this.
शत्रूने ते केलं आहे.
Because there's another kingdom working away.
कारण एक आणखी राज्य तिथे काम करत आहे.
And so there is that which is true and that which is false.
म्हणून तिथे जे सत्य आहे ते आहे जे असत्य आहे ते पण आहे.
And the Lord Jesus taught that these things would run in parallel right the way through until he comes to the world a second time.
प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा दुसऱ्यांदा येऊपर्यंत हे दोन सत्ता दोन राज्य संगती चालत जातील.
All right. Two kingdoms working in parallel.
दोन राज्य संगती जात आहेत.
So then for the rest of those early chapters of Genesis,
म्हणून उत्पत्तीच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्ये
we see a gradual turning away from the ways of God.
देवाच्या सर्व मार्गांपासून हळूहळू मनुष्य दूर जात असलेला आपण पाहतो.
The world going deeper and deeper into sin.
आणि जग हे अधिक अधिक खोल खोल पापात जात आहे.
Divine judgment at the flood.
देवाचा न्याय त्या जलप्रलयाच्या द्वारे प्रगट झाला.
So that at the end of the flood period,
जेणेकरून जलप्रलयाच्या शेवटामध्ये
probably when the flood took place, probably
जेव्हा तो जलप्रलय त्या ठिकाणी आला,
the population of the world was bigger than it is today.
आजच्या लोकसंख्येपेक्षा त्यावेळची लोकसंख्या अधिक होती.
And out of all those people, only 8 were saved.
आणि त्या सर्व लोकसंख्येमधून फक्त 8 जणांचं तारण झालं.
And so the world population begins to grow again.
म्हणून पुन्हा लोकसंख्या वाढू लागली.
Sin is still in the world.
अजूनही जगात पाप आहे.
And then we come to those very important chapters 10 and 11 of Genesis.
उत्पत्ती 10 आणि 11 मधील महत्त्वाचे अध्यायांना आपण वाचतो.
When you read your Bible, you need to understand this.
जेव्हा तुम्ही आपलं शास्त्र वाचता तेव्हा तुम्ही हे समजून घ्यावं.
Genesis 10 gives us the history of how nations came into being.
उत्पत्ती 10 मध्ये जे काही पाये देवाने रचलेले ते कसे संपुष्टात आले त्याबद्दल वाचतो.
And having told us that,
आणि हे सांगितल्यानंतर
we go into chapter 11,
आपण 11व्या अध्यायामध्ये पाहतो,
which is going to expand upon the reasons why God did what he did in chapter 10.
जे काही देवाने 10व्या अध्यायात केलं ते देवाने का केलं त्याबद्दलचं वर्णन 11व्या अध्यायामध्ये कळतं.
See that?
पहा बरं.
So now we know that the events of Genesis chapter 11 are to do with Babel.
म्हणून 11व्या अध्यायातील ज्या घटना घडल्या आहेत त्या बाबेलच्या बुरुजाच्या संबंधात आहेत.
Men had increased on the earth again.
मनुष्यांना पुन्हा पृथ्वी तलावर पसरलेला आपण पाहतो.
They were building cities.
आता ते नगर बांधताना वाचतो.
Now that's an important point.
तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
Where did God first put man?
देवाने मनुष्याला प्रथम कुठे ठेवलं होतं?
Where does our Bible open?
आपलं शास्त्र कुठे उघडलं जातं?
In a garden.
एका बागेमध्ये.
Where does our Bible finish?
आपलं बायबल कुठे बंद होतं?
In a garden.
एका बागेत.
God intends men to dwell in gardens.
मनुष्याची इच्छा देवाची इच्छा आहे की मनुष्याने बागेत राहावं.
It all went wrong in a garden.
बागेत सगळं काही चुकलं होतं.
When Adam said, "My will."
जेव्हा आदम म्हटला माझी इच्छा माझी इच्छा.
The Lord Jesus won the victory in a garden.
बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त विजयी ठरला.
Not my will, thine be done.
माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो.
And in a day to come, God will restore it all to a garden again.
आणि येणाऱ्या दिवसात तो पुन्हा सगळं काही बागेत प्रस्थापित करेल.
Where do cities come from?
हे नगर आले कुठून बरं?
Cities come from rebellion.
नगर हे बंड केल्याच्या ठिकाणातून आले.
Cain slew his brother.
कायनाने आपल्या भावाचा वध केला.
God said to him, Cain, for what you have done.
आणि देवाने त्याला म्हटलं, कायना तू जे काही केलं आहेस त्यामुळे
you are going to be a fugitive.
तू एक परागंदा होशील.
You're going to be a man on the move, a vagabond.
तू असा एक परागंदा होशील की पृथ्वीवर तू भटकणारा राहशील.
Cain, you're going to be a wanderer.
तू एक भटकणारा ठरशील.
Cain said, no, I'm not.
काइन म्हणे नाही नाही तसं नाही होणार.
And he built a city.
आणि म्हणून त्याने नगर बांधलं.
It was the first city built in scripture.
आणि पहिलं नगर त्याने बांधलेलं शास्त्रात वाचतो.
A city is a place of permanence.
असं नगर की जे स्थायीकत्व दर्शवितं.
Absolute rebellion.
देवाच्या विरोधातील बंड होतं ते.
And he called it after the name of his son Enoch.
आणि त्या नगराचं नाव त्याने आपल्या मुलाच्या बाबतीत ज्याचं नाव हनोक आहे त्याच्या बाबतीत दिलं.
So now men continue building cities.
आणि म्हणून मनुष्य नगर बांधू लागला.
And in Genesis 11 they built these cities in the plain of Shinar.
आणि उत्पत्ती 11 मध्ये शिनारच्या मैदानामध्ये त्यांनी नगर बांधलं.
And having done all that,
आणि हे सगळं केल्यानंतर
they then determined. Now listen please.
आता लक्षपूर्वक ऐका.
Take a deep breath if you're feeling a little bit sleepy.
जर झोप येत असेल तर थोडासा दीर्घ श्वास घ्या.
This is important.
हे फार महत्त्वाचं आहे.
They were now going to build another city in the middle of them all.
आता ह्या सर्वांच्या मध्ये ते एक नगर बांधणार होते.
It was a city with a tower.
ते असं नगर होतं की जिथे बुरुज असणार.
They weren't stupid little men who thought they could build a tower that would touch the sky.
मूर्ख असे ते मनुष्य होते ज्यांनी विचार केला की आकाशाला स्पर्श करतील असा ते बुरुज बांधू शकतील.
That's not what Genesis 11 is about.
तेच उत्पत्ती 11 मध्ये आपण वाचतो.
They built a city in the middle of all their cities.
या सर्व नगरांच्या मध्ये त्यांनी असं नगर बांधलं.
A city that was dedicated unto the heavens.
असं नगर की जे स्वर्गाकरिता समर्पित होतं.
It was a temple city.
आणि ते मंदिराचं नगर होतं.
A temple city.
आणि मंदिराचं नगर.
The city was a temple.
ते नगर मंदिर होतं.
And the temple was a city.
आणि मंदिर नगर होतं.
That's what Babel was.
आणि तेच बाबेल होतं.
Men had said, "Come now, we will join ourselves together."
मनुष्य म्हटले, हे पा आपण सगळेजण एकत्र येऊ.
One body of mankind.
मनुष्य जातीची एक शरीर.
They had a ruler.
त्यांचा एक नेता होता.
His name was Nimrod.
त्याचं नाव निम्रोद होतं.
He was a mighty hunter against the Lord.
तो देवाच्या विरोधात काम करणारा असा मोठा पराक्रमी व्यक्ती होता.
He was a godless man.
तो देवविरहित होता.
He was the kind of man that the ungodly man admires.
जो असा तो मनुष्य होता जो अभक्तीचा पुरुष आहे अशा लोकांची प्रशंसा करतो.
Strong, violent, wicked.
सर्व गोष्टीमध्ये अगदी पक्का भरलेला आणि दुष्ट.
And men said, "We'll follow him."
आणि मनुष्य लगेच म्हटले आपण याच्या मागे जाऊ.
ही कॅन बी आवर लीडर.
हा आपला नेता होऊ शकतो.
अँड वी विल मेक अ नेम फॉर आवरसेल्व्स.
आणि आपल्याकरिता आपण नाव ठरवू.
अँड वी विल मेक वन सिटी टू व्हिच वी ऑल गिव आवर अलिजन्स.
आणि आपण असं एक नगर बांधू की ज्याला आपण आपला धर्म ठेवू.
इट विल बी आवर सेंटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन.
आपल्या सर्व नियंत्रणाचं ते केंद्र ठरेल.
इट विल बी आवर सेंटर ऑफ वर्शिप.
आपल्या उपासनेचं केंद्र ठरेल.
वी हॅव एस्टॅब्लिश्ड आवर गॉड अँड आवर सिटी. And we will neglect the God of heaven.
आपलं नगर आपला देव आणि स्वर्गीय देवाला आपण आपल्या जीवनातून दूर करून टाकू.
And God said, let us go down and see what they're doing.
आणि मग देव म्हटला मी खाली जाऊन पाहतो तिथे काय चाललंय.
And God went down and he confounded and destroyed it all.
आणि देव तिथे खाली उतरला आणि पाहिलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा नाश केला.
It was a tremendous judgment.
तो भयंकर न्याय होता.
Because Satan, the counterfeiter.
कारण सैतान जो विरोधात काम करणार आहे.
Satan knew that God's plan was to have a kingdom.
Satanala thauk hota ki devacha yojne madhe ek rajya asava asa ahe.
That the center of that kingdom would be Zion.
Ani tya rajyacha kendra Sion asnar ahe.
Psalm 48.
Stotra 48.
The city of the great king.
मोठ्या राजाचं ते नगर.
इन द साइड्स ऑफ द नॉर्थ.
उत्तरेच्या दृष्टिकोनातून.
And in Isaiah 14.
आणि यशया 14.
Lucifer said, I will ascend to the sides of the north.
Lucifer म्हटला होता की मी त्या उत्तरेच्या सर्व गोष्टींवर प्रभुत्व करीन.
So now the devil's kingdom has come to the surface in Genesis 11.
आता उत्पत्ती 11 मध्ये त्या दुष्टाचं राज्य त्या ठिकाणी येत आहे.
He's going to put his man upon the throne, Nimrod.
त्या सिंहासनावर आपला मनुष्य ठेवणार ज्याचं नाव निमरोद.
A man with world power.
सर्व जगाची सत्ता असलेला मनुष्य.
The forerunner of the beast of Revelation 13.
प्रगटीकरण 13 मध्ये सांगितलेल्या श्वापदाच्या अगोदर पुढे आलेला हा व्यक्ती होता.
The predecessor of the man of sin.
जो पाप पुरुष होता त्याच्या अगोदर हा आलेला होता.
This is how the devil wants his kingdom.
अशाच प्रकारे सैतान आपलं काम
नेतो. Now it's there at Babel.
आता तो बाबेलच्या इथून सुरुवात.
And even as they're building it.
आणि जसं ते बांधत होते.
God comes down and destroys it.
तिथे परमेश्वर खाली उतरतो आणि त्याचा नाश करून टाकतो.
It's because of Genesis 11.
हे उत्पत्ती 11 मुळे.
That my dear brother is translating this message this morning.
आज मी हा संदेश तुमच्या पुढे भाषांतर करून सांगत आहे. उत्पत्ती 11 मुळे हा संदेश भाषांतर करून सांगत आहे.
God did tremendous things in Genesis 11.
अद्भुत गोष्टी देवाने उत्पत्ती 11 मध्ये केल्या.
He turned men into all their different language groups.
कारण त्या ठिकाणी देवाने माणसांना अनेक भाषा दिल्या.
But he didn't only affect the language, he affected the very lip, the tongue as well.
तसं पाहता त्याने भाषाच फक्त दिल्या नाही तर त्यांच्या जिभेवर परिणाम आणला.
Maybe I could learn Marathi in a technical way.
मला असं वाटतं की जर प्रयत्न केला तर मी मराठी कदाचित शिकू शकेल.
But you would always know that I wasn't a native Indian.
पण तुम्हाला कळून चुकेल मी मराठी बोललं तर की मी महाराष्ट्राचा नाही.
The sounds you can make that I can't.
जे आवाज तुमच्या मुखातून निघतात ते आवाज माझ्या मुखातून निघणार नाही.
There are sounds that I make that you find difficult.
जे माझ्या मुखातून आवाज निघतात ते तुमच्या मुखातून निघू शकणार नाही.
At Babel, God didn't only change our language, he changed our features.
बाबेल मध्ये देवाने फक्त आपली भाषा बदलली नाही तर देवाने आपलं स्वरूप बदललं.
Our skin colors.
आपला जो कातडीचा रंग बदलला.
The very ground upon which we stood at Babel, Genesis 10 says, it divided.
ज्या ज्या भूमीवर आपण उभे होतो उत्पत्ती 10 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते भिन्न करण्यात आलं दूर करण्यात आलं.
And God separated men by language, by color, by features, by territory. He separated them all so that they could never again confederate against him.
आणि देवाने अशा रीतीने माणसाला दूर केलं भाषा म्हणा कातडीचा रंग म्हणा क्षेत्र म्हणा किंवा कोणत्याही दृष्टिकोनातून की हे माणसं पुन्हा कधीही एक होऊ शकणार नाहीत.
Genesis 1 to 11
उत्पत्ती 1 ते 11
is the first half of all of Old Testament history.
संपूर्ण जुन्या कराराचं एक पहिला अर्धा भाग आहे.
Half of the Old Testament is finished by the time you get to the end of Genesis 11.
उत्पत्ती 11 च्या शेवटास तुम्ही जेव्हा पोहोचता जुन्या कराराचा अर्धा भाग तुम्ही संपवलेला असतो.
In 11 chapters God is saying I want you to look at 2000 years.
कारण 11 अध्यायामध्ये देव 2000 वर्षाचा इतिहास आपल्या समोर ठेवतो.
I want you to see what happened when sin came into the world.
जेव्हा या जगामध्ये पाप आलं ते कसं आलं हे तुम्ही पाहावं मी म्हणतो.
And the judgments that came out of that.
आणि त्यातून कसा न्याय प्रगट झाला.
Resulting in men looking for a temple city.
त्यातून असं माणसाने निष्कर्ष केला की एक मंदिराचं नगर असावं.
Under one world ruler.
आणि एका व्यक्तीच्या अधिकाराखाली ते नगर असावं.
Now God does intend for there to be one temple city.
आणि देव नक्कीच एका नगर एक मंदिर असलेल्या नगराची अपेक्षा करत आहे.
And God does intend for one man to have universal rule.
आणि देवाची नक्कीच इच्छा आहे की एका माणसाने संपूर्ण विश्वावर राज्य करावं.
But it won't be the devil's city.
परंतु ते सैतानाचं नगर नसणार.
And it won't be the devil's man.
ते देवाचा सैतानाचा मनुष्य नसणार.
It will be the city of the great king.
ते महा मोठ्या राजाचं ते नगर असणार आहे.
And the Christ of God, the Lord Jesus Christ, will reign there.
आणि देवाचा ख्रिस्त हा त्यावर न्याय नियंत्रण करणारा ठरणार आहे.
So now that's how the first half of our Old Testament finishes.
असंच पहिला जुन्या कराचा अर्धा भाग तिथे संपतो.
A temple city that is judged.
असं एक नगर जे मंदिराचं नगर त्याचा न्याय तिथे होत आहे.
Now if we turn to Genesis chapter 14.
जर तुम्ही उत्पत्ती त्याचा 14वा अध्याय काढला.
I know that our subject is the times of the Gentiles.
मला माहिती आहे परराष्ट्रांची सद्दी हा आपला विषय आहे.
And it is about the rise of the antichrist, the man of sin.
Christo varodhak paap purush kasha prakare pudhe ala to aapla vishay ahe.
I haven't forgotten that.
Mi visarlelo nahiye.
But you see, much of the detail of those things,
parantu tya baddalche je adhik chote chote babi je ahet,
you can easily read in the excellent book that our brother has produced.
Ja bandhunne te pustak lela ahe tyatun te tumhi nakkich vachu shakal.
What I'm trying to do with the Lord's help is to set those details against the overall background of scripture.
Prabhu cha sahayane mi ya veli kay karnyacha prayatna karat ahe te asa ki ya sagya babi ja tyacha babtit lela ahe tyacha magova kay ahe.
So now we're in Genesis 14.
म्हणून उत्पत्ती 14 मध्ये.
इन चॅप्टर 12 गॉड हॅड बिगन समथिंग न्यू.
12व्या अध्यायामध्ये देवाने काहीतरी नवीन सुरुवात केली आहे.
इनस्टेड ऑफ डीलिंग विथ द होल ऑफ मॅनकाइंड,
संपूर्ण मनुष्य जातीशी व्यवहार करण्याच्या ऐवजी.
जेनेसिस 11 फिनिशेस विथ ऑल ऑफ द वर्ल्ड्स मॅनकाइंड.
उत्पत्ती 11 पर्यंत आपण सर्व मनुष्य जातीला पाहतो.
And it finishes with a temple and a tower, a city and a tower.
त्या ठिकाणी एक नगर आहे, त्याचं बुरुज आहे, त्याच्याद्वारे ते संपुष्टात येतं.
Now we come to chapter 12.
आता आपण 12व्या अध्यायाकडे पाहू.
And God is going to deal with one man who has a tent and an altar.
अशा एका माणसाला देव पुढे आणत आहे ज्याच्याकडे त्याचा तंबू आहे आणि त्याची वेदी आहे.
Abraham.
अब्राम.
And in chapter 14,
14व्या अध्यायामध्ये.
So God's dealings with Abraham are still very new.
अब्रामाबरोबर परमेश्वराची वागणूक अजूनही नवीनच आहे.
Abraham has returned from a battle.
अब्राम एका युद्धातून परत आलेला आहे.
A battle in which his nephew Lot had been captured.
असा युद्ध की ज्यामध्ये त्याच्या पुतण्या लोटला त्यांनी पकडून नेलं होतं.
He's rescued him.
आता त्याला सुटका करून आणलं.
And now as he returns from the battle.
आता जसा तो त्या युद्धातून परत येतो.
Abraham is met by a very important man.
अब्राम एका विशेष व्यक्तीला सामोरा जात आहे.
Genesis 14 and verse 18.
उत्पत्ती 14 आणि 18 वचन.
It says, and Melchizedek, king of Salem, brought forth bread and wine, and he was the priest of the Most High God.
उत्पत्ती 14:18. शालेमाचा राजा मल्किसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. उत्पत्ती 14:18 मध्ये.
No, you take. We'll have some first. I don't know if any of you brethren have heard of something that is called the law of first mention.
मला ठाऊक नाही की तुमच्यापैकी काही जणांनी असं ऐकलं आहे का. त्याला म्हणतात की प्रथम ज्याचा उल्लेख केला आहे असा नियम.
Have you heard of that, any of you?
Asa niyam kadhi aikla hai?
Yeah, you're familiar. Some of the older, more mature brethren are aware of this.
Kahi bandhu janana tya badal thao ke. Jasa pahila ullekh shastrat kela hai asa niyam. Pahila ullekh kontya hai vishayacha.
It is a principle of Bible interpretation.
Jar shastracha artha lavaycha hai, tar tasha niyamacha dware apan artha lavu shakto.
That where you have a subject in the Bible, the first time you read of it, usually gives you the setting for the whole subject.
Kontya hai vishayacha abhyas kartanna. त्या विषयाच्या बाबतीत पहिला उल्लेख कुठे झाला केव्हा झाला त्याच्याद्वारे तुम्ही त्या विषयाचा विस्तार करू शकता.
I could give examples, but we don't want to take the time. We'll just see that in this verse we have read, Genesis 14, verse 18.
उदाहरण देऊ शकतो परंतु त्याकरता जास्त वेळ घेत नाही. आपण वाचलेलं वचन पहा उत्पत्ती 14:18.
Not one, but no less than 5 important Bible subjects are introduced for the first time.
या एका वचनामध्ये एक नवे तर 5 महत्वाचे पवित्र शास्त्रातील विषय एकाच वेळी सांगितलेले आहेत.
व्हेरी इम्पॉर्टंट वर्स.
फार महत्वाचं वचन आहे ते.
लेट्स लुक एट इट ब्रीफली.
एक मिनिट त्याकडे बघा बरं.
अँड मेल्किसेदेक.
आणि मल्किसदेक.
इट्स द फर्स्ट मेंशन इन आवर बायबल ऑफ मेल्किसदेक.
मल्किसदेकाचा पहिला उल्लेख आहे.
And Melchizedek is not often mentioned in our Bible, but he's a very important character.
Melchizedekala varamvar shastrat ullekh kelela vachat nahi, parantu to far mahatvacha charitra ahe.
Because Hebrews chapter 7 says the Spirit of God has made him to be a picture of the Son of God.
Karan Ibri lokas patra 7va adhyaya madhe devacha atma he sangto ki to devacha putracha ek chitra ahe.
By not telling us about Melchizedek's parents and when he died and when he was born and all these things, by not telling us those things, the Spirit of God has made Melchizedek a picture of Christ in his eternal being.
मल्किसदेकाच्या संदर्भामध्ये त्याचा जन्म, त्याचे आई वडील, त्याचं येणं आणि त्याचं जाणं याबद्दलचा उल्लेख मुद्दाम न करता तो प्रभू येशू ख्रिस्ताचं एक चित्र होऊ शकत आहे.
Hebrews 7 tells us what the name Melchizedek means.
आणि इब्री 7 मध्ये त्याचा अर्थ सांगितला आहे. मल्किसदेक म्हणजे काय?
He's the king of.
तो कुठलचा राजा आहे?
Salem. Yes, that's Genesis 14. But what about Hebrews 7?
इब्री 7 मध्ये त्याला काय म्हटलं आहे?
King of righteousness. Thank you. He's the king of righteousness. Hebrews 7. That's what his name means.
इब्री 7 मध्ये त्याला नित्यमत्वाचा राजा म्हटला आहे.
He's a man whose name means king of righteousness.
तो असा राजा की जो नित्यमत्वावर आहे.
But come back to our verse here.
जर ह्या वचनात वाचलं.
You're quite right. He's the king of Salem.
नक्कीच तो शालेमचा राजा आहे.
And it's the first mention in our Bibles of Salem.
आणि पहिला उल्लेख शालेमचा इथे आलेला आहे.
Listen to Psalm 76.
जर स्तोत्र 76 वाचाल.
In Judah is God known.
यहूदामध्ये परमेश्वर ओळखला जातो.
His name is great in Israel.
त्याचं नाव इस्रायलामध्ये श्रेष्ठ आहे.
In Salem also is his tabernacle.
शालेममध्ये त्याचे निवासस्थान आहेत.
And his dwelling place in Zion.
आणि त्याचे निवासस्थान हे सियोनेत पण आहेत.
Salem.
शालेम.
What did Salem become?
शालेम काय झालं?
Jerusalem.
यरुशलेम.
It's the first mention in our Bible.
पवित्र शास्त्रातील हा पहिला उल्लेख इथे आहे.
What does Salem mean?
शालेम म्हणजे काय?
Peace.
शांती.
So Melchizedek is king of righteousness.
म्हणून मल्किसदेक नीतिमत्वाचा राजा.
And king of peace.
आणि शांतीचा राजा.
And those are the features of the millennial kingdom of our Lord Jesus Christ, aren't they?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या राजवटीमधील हे दोन महत्वाचे गुणलक्षण आहेत.
righteousness and peace.
शांती आणि नीतिमत्वता.
This is what the world is craving for.
आणि याच करिता तर हे जग फार इच्छा अपेक्षा करत आहे.
At this very moment while we are here, the world is craving government that is righteous and peaceful.
याच क्षणी संपूर्ण जग एका शांतीचं आणि धार्मिकतेचं अपेक्षा करत आहे.
But instead the world is full of corruption and violence.
परंतु सगळीकडे त्याच्या ऐवजी भ्रष्टता आणि दुष्टता वाढलेली आहे.
Only when the millennial reign of the Lord Jesus comes will there be righteousness and peace.
फक्त जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य प्रस्थापित होईल तेथे शांती असेल, तेथे धार्मिकता असेल.
I'm getting a picture of it here in Genesis chapter 14.
आणि ते चित्र आपल्याला इथे उत्पत्ती 14 मध्ये मिळते.
See, in Genesis 11 God has judged the devil's attempt at establishing his kingdom.
उत्पत्ती 11 मध्ये सैतानाचे ते विचार की ह्या जगामध्ये त्याचं राज्य प्रस्थापित करावं परमेश्वराने संपुष्टात आणलं.
सो इन जेनेसिस 14 गॉड शोज टू अब्राहम द मॅन ऑफ फेथ समथिंग अबाउट हिज किंगडम.
म्हणून उत्पत्ती 14 मध्ये देव ज्या राज्याचं प्रस्थापन करणार आहे त्याचा उल्लेख प्रथम आहे.
रायचसनेस अँड पीस.
तिथे धार्मिकता आणि शांती आहे.
नाउ दिस मॅन मेल्किसेदेक ब्रॉट फोर्थ ब्रेड अँड वाईन.
आता हा मल्किसदेक त्या ठिकाणी भाकर व द्राक्षरस घेऊन आला.
Bread and wine is an important subject in scripture, isn't it?
भाकर आणि द्राक्षरस शास्त्रामधील महत्त्वाचा विषय आहे की नाही?
It's the first mention.
आणि इथे पहिला उल्लेख आहे.
But of course you are smart.
तुम्ही हुशार आहात मला माहिती आहे.
And you're sitting up and listening carefully now.
तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकत आहात मला माहिती
आहे. So now you're going to say to me, brother.
आता तुम्ही जाऊन म्हणणार आहात बंधू.
That's not right.
हे बरोबर नाही.
Bread is mentioned in Genesis 3.
उत्पत्ती 3 मध्ये भाकर म्हटलं आहे.
Ah, you're right.
तुम्ही बरोबर आहात.
And you say, brother, wine is mentioned in Genesis 9.
तुम्ही म्हणाल उत्पत्ती 9 मध्ये द्राक्षारस म्हटलेला आहे.
Ah, you're right again.
मी म्हणतो तुम्ही बरोबर आहात.
But where bread is mentioned by itself in Genesis 3,
जेव्हा भाकरीचा उल्लेख उत्पत्ती 3 मध्ये फक्त भाकर म्हणून आहे,
and wine is mentioned by itself in Genesis 9,
आणि उत्पत्ती 9 मध्ये फक्त द्राक्षारस म्हणून आहे,
they're both associated with a curse.
ते दोन्ही त्या ठिकाणी श्रापाच्या संदर्भात बोललेले आहेत.
But where bread and wine are mentioned together,
परंतु जेव्हा त्यांचा दोघांचा संगती उल्लेख भाकर आणि द्राक्षारस या ठिकाणी प्रथम तो आहे,
they're associated with blessing.
आणि ते आशीर्वादाच्या संदर्भात आहे.
So along with a king of righteousness and peace, there is bread and wine and blessing.
म्हणून ह्या शांतीच्या धार्मिकतेच्या राजाच्या बरोबर तिथे काय आहे? आशीर्वाद आहे.
But number four,
परंतु चौथी गोष्ट,
he was the priest. It's the first mention in our Bibles of a priest.
याजकाचा पहिला उल्लेख इथे प्रथम आहे.
How important priesthood is in the Bible.
याजकत्व पवित्र शास्त्रात किती महत्त्वाचे आहे.
Now this is very important because it's telling us that the coming kingdom of our Lord Jesus Christ,
हे यासाठी महत्त्वाचे आहे कारण येणारे राज्य प्रभू येशू ख्रिस्ताचं,
he's going to be in a city that is also a temple.
तो अशा नगरामध्ये असणार आहे त्याला मंदिर पण म्हटलं आहे.
A city is a center of civil administration.
नगर ज्या ठिकाणी सामाजिक सर्व नियंत्रण हक्क गाजवणारं शासन असलेलं आहे.
It needs a king.
परंतु तिथे तो राजा आहे.
But a temple is a center of religious activity.
परंतु मंदिर हे धार्मिकतेच्या गोष्टींना पुढे नेणारं ठिकाण ठरतं.
And it needs a priest.
आणि तिथे याजकाची गरज आहे.
So whoever now is going to be reigning in this kingdom, he must be both a king and a priest.
म्हणून जो कोणी ह्या राज्यामध्ये राज्य करणार आहे तो राजा असायला हवाय आणि तो याजकही असायला हवाय.
They're both here in this verse.
आणि त्याचा उल्लेख इथेच आहे.
Now as we look through our Bibles, we find that there are three offices which men could be anointed to.
आणि जेव्हा आपण शास्त्रात अभ्यास करतो असं कळून चुकतं, असे तीन कामं आहेत ज्याकरिता मनुष्याचा अभिषेक केला जाऊ शकेल.
The prophet, the priest and the king.
त्याला संदेष्टा, राजा आणि याजक म्हटलेला आहे.
We would find quite frequently that perhaps a king might be a prophet.
त्यावेळी आपण असं वाचतो कदाचित एक संदेष्टा एक राजा असू शकेल.
Or a prophet might be a priest.
कदाचित एक संदेष्टा याजक असू शकेल.
But apart from Melchizedek, who is a picture of Christ.
परंतु मल्किसदेक जो प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र होता,
God never allowed any other man to be a king and a priest together.
कोणत्याही मनुष्याला देवाने कधी तसं होऊ दिलं नाही की तो राजा पण आहे आणि त्याचबरोबर तो याजक पण आहे.
The first king that Israel had was Saul.
पहिला राजा जो शौल मध्ये इस्रायल करता होता,
and God didn't want them to have him.
आणि देवाने त्याला राजा म्हणून खरं आणण्याची इच्छा नव्हती.
Why do you want a king? He said, you've got me.
परंतु तो हेच म्हणत होता, मी तुमचा राजा आहे, तुम्हाला राजाची काय गरज
आहे?
सगळ्या राष्ट्रांकडे राजा आहे, आम्हाला पण एक राजा पाहिजे.
God said, you don't need one.
देव म्हटला तुम्हाला तसं नको आहे.
But we want one.
नाही, पण आम्हाला पाहिजे.
All right, said God, you'll have one, but you'll regret
it. ठीक आहे, पण तुम्हाला राजा पाहिजे, मी देतो, त्याचा तुम्ही पस्तावा कराल.
And they did regret it.
आणि त्यांनी नक्कीच पस्तावा केला.
And that man who became their king, Saul, was also a prophet.
आणि जो मनुष्य तिथे राजा करण्यात आला तो एक संदेष्टा पण होता.
So it is said, is Saul numbered among the prophets?
म्हणून असं म्हटलं आहे शौलाला संदेष्ट्यांमध्ये गणलं जातं का?
He was a prophet and a king.
हो, तो संदेष्टा आणि राजा होता.
But you remember there was an occasion when Samuel said to Saul, Saul, you wait until I come and reach you and then we will make sacrifice.
ती घटना तुम्हाला आठवते का जेव्हा शमूएलने शौलाला म्हटलं होतं मी येऊपर्यंत तू वाट पहा आणि मी आल्यानंतर मी ते बलिहवन करील.
But Saul didn't wait.
परंतु शौलाने प्रतीक्षा केली नाही.
And he presumed to make the sacrifice.
त्याने ते या हवन करण्याचा प्रयत्न केला.
That was the work of a priest.
आणि ते खरं याजकाचं काम होतं.
And God never intended for a king to be a priest as well.
एका राजाने याजक व्हावं ही देवाची इच्छा कधीच नव्हती.
And on that very day, Saul lost the kingdom.
आणि त्याच दिवशी शौलाचं राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं.
Do you remember Uzziah?
तुम्हाला उज्जियाह ठाऊक आहे का?
Uzziah was a good king.
उज्जियाह एक चांगला राजा होता.
He was a great king.
मोठा राजा होता.
But there was a day when Uzziah's heart got lifted up and he presumed upon the priest's office.
ज्या क्षणी त्याच्या अंतकरणात गर्व आला त्याने याजकाचं काम करण्याचं हाती घेतलं.
At that very moment the leprosy arose in his brow.
आणि त्या क्षणी त्याच्या दाढीमध्ये त्याला कोड आलं.
God judged him and he died a leper.
देवाने त्याचा न्याय केला आणि कोडी म्हणून तो मरण पावला.
You see, this will be the gross wickedness of the man of sin whom the devil intends to be a world ruler.
ज्या सैतानाच्या द्वारे पाप पुरुषाला या जगाचा अधिपती म्हणून तो या ठिकाणी आणू इच्छितो त्याच्या बाबतीत हे असेल.
He will be in the temple that false temple of the tribulation period.
त्या महासंकटाच्या काळातील खोट्या मंदिराच्या संदर्भामध्ये.
And he will command that worship comes through him and to him.
तो तिथे असेल आणि तो म्हणेल माझ्याद्वारे आराधना आणि माझ्याकरिता आराधना.
God will judge him absolutely.
आणि देव नक्कीच त्याचा न्याय करेल.
Because God intends one king who is a priest as well.
कारण फक्त देव अशा एका राजाची अपेक्षा करीतो जो याजक पण आहे.
He's the one of whom Melchizedek is only a picture.
आणि त्याचं एकच चित्र मल्किसदेकामधून आपल्याला इथे मिळतं.
Our Lord Jesus Christ.
आपला प्रभू येशू ख्रिस्त.
That's four things mentioned for the first time.
पहिला उल्लेख ह्या चार गोष्टींच्या बाबतीत इथे आहे.
The fifth thing is the title the most high.
पण जे पाचवी बाब त्या वचनामध्ये आहे परात्पर.
A title of God used only a dozen or 13 times in scripture.
Ha paratpar shabd fakt 13 vela shastrat ahe.
But if you follow them through you will see they are titles associated with God in connection with the tribulation and the millennial reign of the Lord Jesus.
Jar tumhi ya paratpar shabdacha abhyas karat kela tar tumhala adhel mahasankatacha sandarbhamade ani 1000 varshacha rajvaticha sandarbhamade ha shabd adhik vaparlela ahe.
In the book of Daniel for example where the three faithful servants of the Lord Shadrach Meshach Abednego the cast into the furnace.
दानिलाच्या पुस्तकामध्ये आपण त्या विश्वासयोग्य दासांबद्दल वाचतो ज्यांचं नाव शद्रक मेशक आणि अबेदनगो आहे ज्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं.
These are servants of the most high God.
ते परात्पर देवाचे सेवक होते.
That's why you read the title the most high God.
परात्पर देव तिथे तो वाक्प्रचार आहे.
They are a picture of a faithful remnant of Israel who will be in the tremendous furnace of tribulation.
महासंकटाच्या काळात त्या भट्टीत पडलेल्या सर्व इस्रायल लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ते तिघजण तिथे एक चित्र दर्शवित आहेत.
But the wicked monarch who has put them into the furnace.
परंतु ज्या दुष्टाने त्यांना त्या भट्टीत टाकलेलं आहे.
He looks and he says, "Did we not put three men in?"
तो पाहिलासा आणि म्हणेल, "अरे आपण ह्या भट्टीत तीन टाकले नव्हते का?"
They said we did.
हो आम्ही तीनच टाकले होते.
He said, "But I see four."
परंतु मी चौथा पाहते.
Because the one they served was with them.
कारण ज्याची त्यांनी सेवा केली तो तिथे त्यांच्या बरोबर होता.
Most high God.
परात्पर देव.
And that's exactly how God will be with his faithful remnant in the tribulation period.
महासंकटाच्या काळामध्ये त्या मोजक्या अशा त्याच्या विश्वासयोग्य लोकांबरोबर तो असणार आहे.
You see, for countless years now, ungodly men wicked men have put the saints of God into the furnace.
आपण पाहतो की कसं अभक्तीने जगणाऱ्या माणसांनी सुभक्तीने जगणाऱ्या माणसांना या जगाच्या भट्टीमध्ये टाकलेलं.
Men might throw them into the furnace.
मनुष्य कदाचित त्यांना अशा भट्टीत फेकून देईल.
But it is the most high God who controls the temperature and who controls the time they're in there.
परंतु हा परात्पर देव त्या भट्टीची आग किती असावी आणि त्या भट्टीत त्यांनी किती वेळ असावं याचं नियंत्रण त्याच्या हातात आहे.
It's a great verse this, isn't it?
फार सुंदर वचन आहे की नाही?
We can have a week of meetings on this verse.
आपण ह्या वचनावर कितीतरी सत्र
घेऊ. So many important subjects and they're all mentioned for the first time and they're all mentioned together.
किती महत्त्वाचे विषय, किती महत्त्वाचे सत्य आणि एकाच वेळी सगळे सत्य एका वचनामध्ये दिलेले आहे.
And we're getting a glimpse of God's program for the kingdom.
आणि राज्याकरिता देवाचा कार्यक्रम काय तो आपण पाहत आहोत.
Righteousness.
नीतिमत्वता.
पीस.
शांती.
फेलोशिप.
संगती.
प्रीस्टहुड.
याजकत्व.
वर्शिप.
उपासना.
द रूल ऑफ हेवन.
आणि स्वर्गाचं राज्य.
व्हॉट अ ग्लोरियस किंगडम इज गोइंग टू
बी. किती अद्भुत ते राज्य असणार आहे.
वेल एज द किंगडम प्रोग्रेस्ड.
या राज्याला पुढे जात असताना पाहतो तेव्हा.
इस्रायल सॅडली फेल्ड गॉड सो ऑफ्टन.
इस्रायल अनेक वेळा देवापासून पतन झालेलं पाहतो.
प्रॉबब्ली द ग्रेटेस्ट डेज ऑफ मॉनार्की वर अंडर सॉलोमन.
सॉलोमनच्या राजवटीखाली असलेले जे राजवट होती प्रथमतः त्याच्या बाबतीतून पाहतो.
डेव्हिड्स रेन वॉज मोर स्पिरिच्युअल.
दाविदाचं राजवट ही आत्मिक दिसते.
सॉलोमन्स रेन वॉज मोर ग्लोरियस.
सॉलोमनचं राजवट ही फार गौरवयुक्त दिसते.
सॉलोमन द वाईसेस्ट मॅन इन ऑल द अर्थ.
सर्व पृथ्वीतलावर तो ज्ञानीचा मनुष्य होता.
अँड येट ही हिमसेल्फ सोड द डिस्ट्रक्शन ऑफ हिज ओन किंगडम.
तरी त्याने स्वतःच्या हाताने आपल्या राज्याची नासधूस केली होती.
आफ्टर ही हॅड डाईड.
तो मरण पावल्यानंतर
द किंगडम डिव्हायडेड.
ते राज्य विभागण्यात आलं.
टेन नॉर्थन ट्राईब्स बिकेम इस्रायल.
जे दहा उत्तरेकडचे होते त्यांना इस्रायल म्हणण्यात आलं.
Two southern tribes became Judah.
आणि जे दोन दक्षिणेकडचे होते त्यांना यहुदा म्हणण्यात
आलं. They followed their own courses with their own kings.
ते दोघं आपापले राजे नेमून आपापलं काम करत चालले होते.
Judah had some good kings.
यहुदामध्ये काही चांगले राजे होते.
Israel, I don't think, had one good king.
इस्रायलकडे एक पण चांगला राजा नव्हता.
And Israel was the first to be put into Gentile captivity by God.
इस्रायल असा पहिला होता की जो परराष्ट्रीयांच्या अधिकाराखाली टाकण्यात आला होता.
They were taken into the captivity of the Assyrian Empire.
त्या असिरियाच्या सर्व सत्तेखाली त्यांना घेण्यात आलं.
And they never emerged again.
आणि पुन्हा त्यातून त्यांना बाहेर येता आलं नाही.
As far as man is concerned, they're gone.
मनुष्याच्या दृष्टिकोनातून पाहता ते संपुष्टात आले होते.
10 lost tribes.
10 हरवलेले वंश.
God knows them.
परमेश्वर त्यांना ओळखतो.
He's promised in a day to come he's going to gather his people out of every kingdom wherever they are.
त्यांना अभिवचन त्याने हे दिलेलं आहे की येणाऱ्या दिवसात काळात तो त्यांच्यामधून त्याच्या लोकांना वेगळं काढेल.
But for now they're gone.
परंतु आता ते हरवलेले आहेत.
So we're left with the two southern tribes of Judah.
म्हणून आता आपल्यापुढे यहुदाच्या वंशातील ते दोन गट आहेत.
Some good kings.
काही चांगले राजे.
Mostly bad kings.
आणि अधिकतर वाईट राजे.
The general trend was downwards.
आणि त्या ठिकाणी जे काही आपल्याला दशा दिसते ती खाली खाली जाणारी असते.
One of the things that Israel failed to do when they came into the land.
एक गोष्ट जे इस्रायल त्या देशात आल्यानंतर करण्यास योग्य ठरले नाही.
Was to claim a tremendous divine promise.
की जे देवाचं अभिवचन होतं ते आपल्या जीवनात अंमलात आणू शकले नाही.
God said to his people.
देवाने आपल्या लोकांना सांगितलं होतं.
The Sabbath principle is very important to me.
शब्बात पाळणं हे माझ्याकरिता फार महत्त्वाचं आहे.
When I made the heavens and the earth,
जेव्हा मी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली,
I deliberately did it in 6 days.
मी विचार करतो की हो मी ते सगळं 6 दिवसात केलं.
The seventh day was a day of rest for me to enjoy what I had done.
मी जे काही केलं त्याचा उपभोग घेण्याकरिता 7वा दिवस 20व्याचा दिवस ठरला.
So now you're to keep my Sabbaths.
म्हणून आता तुम्ही माझा शब्बात पाळायला पाहिजे.
They didn't only have Sabbath days.
त्यांच्याकडे फक्त शब्बाताचे दिवस
होते. They had Sabbath weeks and they had Sabbath years.
त्यांच्याकडे शब्बाताचे आठवडे होते आणि शब्बाताचे वर्ष पण होते.
God says now the land that I bring you into is not yours, it's mine.
आता म्हणून परमेश्वर म्हणतो की जो बाब मी आणत आहे तो माझ्यापासून आहे तुमच्यापासून नाही.
So now every seventh year you will give the land its Sabbath.
म्हणून प्रत्येक वर्षातील 7वं वर्ष हे शब्बात वर्ष म्हणून तुम्ही माझ्याकरिता मोकळं सोडाल.
यू वोंट सो यू वोंट हार्वेस्ट यू जस्ट लीव द लँड अलोन यू जस्ट लेट इट रेस्ट.
आणि त्या 7व्या वर्षामध्ये तुम्ही त्या जमिनीत पेरणार नाही ती जमिनी नांगरणार नाही त्या जमिनीतून पीक काढणार नाही तुम्ही विसावं घ्याल.
अँड इन केस यू वंडरिंग हाउ विल वी ईट.
आणि मग त्यांनी विचार केला असं जर केलं तर आम्ही खाऊ काय.
आय युअर गॉड विल मेक शुअर दॅट इन द 6th year द लँड ब्रिंग्स फोर्थ सो मच.
परमेश्वर म्हटलं होतं मी त्याची काळजी करेन 6व्या वर्षामध्ये मी तुम्हाला इतकं काही त्या जमिनीतून देईल की तुम्हाला त्या वर्षाकरता आणि पुढच्या वर्षाकरता आणि पुढच्या
वर्षाकरता.
आणि परंतु त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी हंगाम काढण्यास सुरुवात केली.
व्हॉट अ वंडरफुल प्रॉमिस.
किती अद्भुत ती बाब आहे.
अँड दे नेव्हर क्लेम्ड इट.
त्यांनी पुन्हा ते आपल्या जीवनात आणलं नाही.
They never did it.
त्यांनी तसं केलं नाही.
For 490 years they didn't do it.
490 वर्ष त्यांनी ते केलं नाही.
Until eventually God said.
शेवटी देव त्यांना म्हटला.
For 490 years you have refused to give the land its Sabbath.
490 वर्षांमध्ये तुम्ही ते 7वं वर्ष माझ्याकरिता वेगळं सोडलं नाही.
How many Sabbaths should there have been in those 490 years?
मग त्या 490 वर्षांमध्ये जर 7वं वर्ष त्यांनी जसं देवाने सांगितलं तसं केलं नाही तर किती वर्ष त्यांनी ते पाप केलं.
70 वर्ष. There should have been 70 Sabbaths.
तिथे 70 शब्बात वर्ष असायला पाहिजे होते.
70 years the land should have rested.
70 वर्ष त्या जमिनीला विसावा मिळाला पाहिजे होता.
God said to his people Judah, if you won't give the land its rest, I will.
यहुदाला परमेश्वर म्हटला तू जर मी सांगितल्याप्रमाणे 7व्या वर्षाचा विसावा त्या जमिनीला देत नाहीस तर मी देईन.
And I'll give the land its rest by taking you out of it.
आणि त्या जमिनीतून आता मी तुला बाजूला काढून त्या जमिनीला विसावा देईन.
I'm going to allow Nebuchadnezzar to come and destroy Jerusalem and destroy the temple and take you all into captivity.
आता मी नबुकदनेझर राजाला तुमच्याकडे पाठवेन जो या नगराचा या मंदिराचा नाश करून तुम्हाला इथून बंदीवान करून नेईल.
And how long were they in captivity?
आणि मग नबुकदनेझर राजाच्या बंदीवासात ते किती वर्ष होते बरं.
70 years.
70 वर्ष.
And the last chapter of 2 Chronicles tells us that's exactly why God did it.
दुसऱ्या इतिहासाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपण वाचतो तेच परमेश्वराने केलं.
And Daniel was reading in Jeremiah and he found out that it would be 70 years for those reasons.
Daniel जेव्हा यिर्मियाच्या पुस्तकात वाचतो त्याला ते 70 वर्ष आठवतात.
Brethren, we're looking back at prophecy absolutely fulfilled.
हो बंधूंनो आपण त्या भविष्यवाणीकडे पाहत आहोत जी तंतोतंत पूर्ण झाली.
The precision with which God judges and acts upon his people.
जे मनुष्याचे कर्म आहेत त्याचा अचूकतेने परमेश्वर न्याय कसा करतो.
He said, I'll take you out of the land. 70 years you'll be gone. The land can rest.
त्या प्रदेशातून 70 वर्ष बाहेर काढीन आणि मी ती जमीन 70 वर्ष विसाव्यात ठेवीन.
But 490 is a significant period of time.
490 वर्ष ही फार ठराविक वेळ आहे लक्ष देण्यासारखी.
Tomorrow, God willing, we'll be looking at the idea of Daniel's 70th week of years.
उद्या कदाचित प्रभूची इच्छा असल्यास आपण दानिलाचं 70वं वर्ष काय ते बघूया.
The last 7 of another 490 years.
ज्या 490 वर्षाचं 70वं आठवडा.
What's 490 signify to us?
हे 490 काय दर्शवित आहे?
I would think that 490 speaks to us about the limit of divine patience.
मला असं वाटतं की हे 490 दैवी शांततेने सगळं सहन करण्याचे दिवस मला आठवतात.
Why do I think that?
मी असं का विचार करतो?
Yes, remember that Peter said to the Lord.
आठवण करा की पेत्र जेव्हा प्रभूला बोलला.
How often should I forgive my brother?
मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी?
What's the answer?
काय म्हणता?
7 times, Lord?
सात वेळा का प्रभू?
70 times 7.
साताच्या 70 वेळा.
490.
490.
So the Lord is saying to Peter, now listen, your patience should be like the patience of God himself.
आणि म्हणून जणू काही प्रभू त्याला म्हणत आहे जसं देवाचं सहन करण्याचे दिवस आहेत तसं तुझं सहन करण्याचे दिवस असावेत.
But that patience is not inexhaustible.
परंतु ते सहन करणं म्हणजे ते कधी न संपणार असं आहे.
490 years.
490 वर्ष.
The patience of God was finished.
देवाचे सगळं सहन करण्याचे दिवस संपले.
So he sent Judah into captivity.
मग यहूदाला त्याने बंदीवानासत पाठवलं.
But he did something else very tremendous.
परंतु फार अद्भुत असं तिथे केलं.
He took away from Israel the privilege of having world domination.
इस्रायलला दिलेल्या सर्व जगावर सत्ता चालवण्याच्या अधिकाराला काढून घेतलं.
Oh yes, there had been times when Israel had been in captivity before, briefly.
हो थोडा काळ इस्रायल बंदीवासात होते.
But when they repented, God restored them.
परंतु जेव्हा पश्चाताप केला देवाने त्यांना पुनर्स्थापित केलं.
Destroyed their enemies.
त्यांच्या शत्रूंचा नाश केला.
But now God was saying to them.
परंतु आता परमेश्वर बोलत होता.
You have lost now the privilege of being at the head of the nations.
जे काही तुला मी अधिकार दिले होते राष्ट्रांवरचे ते सर्व तू गमावून बसला आहेस.
From now on, I am going to put world domination into the hands of the Gentiles.
आता या पुढे या जगावर सत्ता करण्याचं काम मी परराष्ट्रांच्या हाती सोपून देणार आहे.
And the times of the Gentiles began.
आणि तिथे परराष्ट्रांची सद्दी सुरू झाली.
And the times of the Gentiles are characterized by the fact that Israel is still significant on the world stage, but it doesn't dominate.
परराष्ट्रांच्या सद्दीतून आपल्याला हे दिसतं इस्रायल तर तिथे आहे परंतु इस्रायलच्या हातात कोणती सत्ता अधिकार नाहीये.
But you see, God is going to put his stamp upon this time of the Gentiles.
परंतु या परराष्ट्रांच्या सद्दीवर परमेश्वर आपला शिक्का मारणार आहे.
Nebuchadnezzar was the first of the great monarchs, the head of the Babylonian Empire.
त्या बाबेलच्या राजवटीतून पहिला पुढे येणारा राजा कोणता होता तर नबुकदनेझर.
And God spoke to him.
आणि देव त्याच्याशी बोलला.
And God gave Nebuchadnezzar a vision. He gave him a dream in Daniel chapter 2.
दानिलाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये देवाने त्याला एक दर्शन दिलं.
And he dreamed about this great image. It's here.
आणि त्याने हे एक मोठा पुतळा आपल्या दर्शनात पाहिला.
And he was troubled by what he had dreamed. He didn't know how to interpret it.
आणि ह्या दर्शनाचा कसा अर्थ लावावा हे त्याला कळलं नाही.
But Daniel could interpret it.
दानियल त्याचा अर्थ सांगू शकत होता.
And he did interpret it for him.
आणि ह्या राजाकरिता दानियलने त्याचा अर्थ
सांगितला. He said, "O king, what you have dreamed about are four great world empires."
त्याने सांगितलं, "हे राजा, जे काही तू स्वप्नामध्ये पाहिलेलं आहेस ते चार राजवटी आहेत."
Began to describe them from the head down.
आणि मस्तकापासून पायापर्यंत त्याचं वर्णन तो करू लागला.
That head of gold on the image you dreamed about.
ज्या मूर्तीचं दर्शन घेतलेलं आहेस पाहिलं आहेस ते जे सोन्याचं मस्तक आहे.
That's your empire.
ते तुझं राजवट आहे.
That's Babylon.
ते बाबेल आहे.
And it is depicted by this this gold, the value and the purity of it.
त्या सोन्याच्या किमतीतून आणि सोन्याच्या महानतेतून ते दिसून येत आहे.
But it's not going to last, O king.
परंतु हे राजा ते जास्त काळ टिकणार नाही.
It's going to be taken over.
कारण ते तुझ्यापासून काढून घेतलं जाईल.
And it's going to be taken over by the Medo-Persian kingdom.
आणि मेदोच्या राजाकडून ते तुझ्यापासून हिसकून घेतलं जाईल.
And so the breast and the arms of silver, which are if you like in the center of this of this image, he says that's a picture of the Medo-Persian empire.
The chati ani hat je sonyache ahet te Medo-Persian che rajvatila darshvitat.
And then he said,
Sandhi,
there is a third kingdom, and this one is of brass. It is that part of the kingdom, that part of the image, which is the belly and the thighs.
Je ase purche bab ahe je pitalche banavlele ahe je tyacha पोटाला आणि त्याच्या मांडीला दर्शवित आहेत.
That was going to be the Grecian empire under Alexander the Great.
सिकंदराच्या अधिपत्याखाली असलेलं ते असा एक राजवटीचा काळ आहे.
And then he said there's going to be a fourth kingdom.
आणि तिथे चौथी राजवट असणार आहे.
This has legs of iron.
त्याला लोखंडाचे पाय आहेत.
You've noticed how that the value and the preciousness of the metal has been degrading all the time.
तुम्ही हे पाहू शकाल की वरपासून खाली येताना त्या धातूचं महत्व आणि मोल कसं कमी कमी होत आहे.
गोल्ड,
सोनं,
सिल्वर,
चांदी,
ब्रास,
पितळ,
आयर्न
आणि लोखंड.
Now he said, when we look at the feet of it,
आता तो म्हणतो की जेव्हा त्याच्या पायाकडे पाहतो,
we find a further degradation.
तिथे आणखी खाली खाली गेलेलं पाहतो.
We find that the iron is intermingled with the clay.
कारण त्या लोखंडामध्ये माती मिसळलेली आहे.
And it reduces in value and it reduces in strength from the head to the feet.
मस्तकापासून पायापर्यंत पाहता त्याच्या महत्वतेमध्ये आणि त्याच्या किमतीमध्ये दर्जेमध्ये कमी कमी होत गेलेलं पाहतो.
And he said, now in the days of these kingdoms,
या राजवटीच्या काळामध्ये
God is going to set up another kingdom.
देव आणखी एक राज्य प्रस्थापित करेल.
There is a stone not cut out with hands, and it's going to come down and it's going to smash those feet of the image and bring the whole thing tumbling down.
असा एक धोंडा जो इथून नाही परंतु वरून येईल, जो ह्या मूर्तीवर आदळेल आणि तिला चूर्ण चूर्ण करून टाकेल.
So this dream was a picture of the progress of the times of the Gentiles.
म्हणून हे जे या मूर्तीच्या धातूतून दाखवलेले चार राजवटी आहेत ते परराष्ट्रीयांच्या सद्दीला दर्शविणारे आहेत.
One empire after another.
एका राजवटीनंतर दुसरी राजवट.
But over the whole period.
परंतु ह्या सगळ्या राजवटीवर
decline.
खाली खाली जात आहेत.
A degrading.
खाली खाली जात आहेत.
We come from Nebuchadnezzar, of whom it was said,
नबुकदनेझरच्या बाबतीत जे वाचतो आपण लिहिलेलं आहे,
whomsoever he would he slew,
ज्याला वाटेल त्याला तो ठार करीत होता,
whomsoever he would he kept alive,
ज्याला वाटेल त्याला तो जिवंत ठेवू शकत होता.
He had total power,
त्याच्याकडे पूर्ण अधिकार होता.
Absolute despotic monarchy,
संपूर्ण खरा पक्का अधिकार राजाप्रमाणे.
That's at one end of the scale,
ते एका बाजूने पाहता.
Now we're at the other end of the scale, democracy.
दुसऱ्या बाजूने पाहता.
The iron mingled with the clay.
तिथे लोखंड मातीत मिसळलेलं आहे.
Where you have an autocracy like you had with Nebuchadnezzar.
नबुकदनेझर राजाच्या द्वारे जसं एका माणसाच्या अधिकाराखाली सत्ता.
Things get done.
सगळं काही होऊ शकतं.
The man says, "Do this."
तो म्हणतो हे कर. झालंच पाहिजे.
You don't do it?
नाही करत. मारून टाकेल.
Now in a democracy,
आता या लोकसत्तेमध्ये
you say, "Do this."
हे कर.
Why?
का?
It's not my job.
माझं काम आहे का?
You tell me to do it, I'll go on strike.
मी जर मला करायला सांगतो मी संप करेल.
It's true, isn't it?
होतंय की नाही?
Democracy is the lowest form of government in the society.
लोकसत्तेमध्ये सर्व सत्तेचा एक खालचा प्रकार पाहतो.
Democracy is next door to anarchy.
लोकसत्तेमध्ये
Isn't it remarkable, brethren, in our recent lifetime,
या आपल्या वर्तमानच्या युगामध्ये,
in the country where all this started,
ज्या राज्यामध्ये ज्या राष्ट्रामध्ये ही सुरुवात झाली,
where was Nebuchadnezzar's throne?
नबुकदनेझर राजाचं सिंहासन कुठे होतं?
In modern geography, where was Nebuchadnezzar's throne?
जर आजच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते कुठे होतं?
It was in Iraq.
इराकमध्ये होतं.
That was the center of the Babylonian empire.
बाबेलच्या सर्व राजवटीचं ते सुरुवात केंद्र होतं.
He was the king of Iraq.
तो इराकचा राजा होता.
And in just this last few years, since the 1990s,
या मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे 1990 पासून
द स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रॅटिक फोर्सेस
जे लोकशाही सत्तेचे जे भक्कम असे लोक
वेंट इन टू इराक
इराकमध्ये गेले
वेर दे स्टिल हॅड अ टोटलिटेरियन मॉनार्क
ज्यांच्याकडे खरोखर एक राजवटीचा अधिकार होता
सदाम हुसेन वॉज लाईक हिज ग्रेट प्रीडिसेसर नेबुकदनेझर
सदाम हुसेन तसं पाहता या नबुकदनेझर राजाप्रमाणे होता
हुम ही वर्ड ही स्लू
ज्याला वाटेल मारून टाकायचा
And whom he would he kept alive.
Jala vatal tyala to jivant thevaycha.
He was just like Nebuchadnezzar.
Nebuchadnezzar raja pramanech to hota.
And President Bush and Prime Minister Blair.
Rashtrapati Bush aso ki Prime Minister Blair aso.
They said we don't like that man.
Te mantle nahi amhala to manushya nakoy.
He's not democratic.
To lokashahi satte pramane nahi.
We'll get rid of him.
Apan tyala marun taku.
And they started to talk they used an expression called regime change.
Ani त्यांनी अशा प्रकारचं वाक्य उच्चारून त्याच्याबद्दल विरोध करण्यास सुरुवात केली
The leaders of the US and the UK
जे नेते अमेरिकेचे होते आणि इंग्लंडचे होते
They said we don't like the ruler of Iraq
ते म्हटले की आम्हाला इराकचा जो नेता आहे तो आवडत नाही
We'll change him
आम्ही त्याला बदलून टाकू
But what had God taught Nebuchadnezzar in the book of Daniel
परंतु या दानिएलच्या पुस्तकामध्ये देवाने नबुकदनेझराला राजाला काय शिकवलं होतं
After that great dream where he had seen this image which was the unfolding of the times of the gentiles
ya mothe swapna darshan dilyanantar jyacha dware to pararashtyancha saddecha kaal tyala darshavila
not long after that Nebuchadnezzar went out and he looked at all the grandeur of his kingdom
bas te darshavila nahi ani to bahar gela ani tane aplya sarva bhumi kade pahila
and he said great babylon
to mane mothi babel
I've done all this
me motha
and God smote him
आणि देवाने त्याचा नाश केला
and the man lost his sanity
त्याच्या बुद्धीला तो हरवून बसला
and he became like a beast
आणि तो जनावर झाला
and for 7 years he groveled around and he ate grass like an ox
आणि जसं बैल गवत खातो तसा तो गवत खाऊ लागला
and his hair grew like the feathers of a bird
आणि एका पक्ष्याच्या पिसांप्रमाणे त्याचे केस वाढले
and his nails like the talons of a beast
आणि एका भयंकर पशुप्रमाणे त्याचे नख वाढले
and God made that man into a beast for 7 years
आणि 7 वर्ष त्याला एका जनावराप्रमाणे परमेश्वराने ठेवलं
why
का
He says it's until you learn that the most high ruleth in the kingdoms of men
जोपर्यंत तू हा धडा शिकत नाही की मनुष्यांच्या सर्व राजवटीवर परात्पर देवाचं राज्य आहे
and he setteth over them whomsoever he will
ज्याला वाटेल त्याला हा परात्पर देव तिथे राजा नेमतो हे त्याचं काम आहे
God appoints rulers
परमेश्वर राजा नेमतो
And Nebuchadnezzar was made like a beast for 7 years to learn that.
आणि हे शिकण्याकरिता नबुकदनेझर राजाला 7 वर्ष जनावर बनून ठेवलं होतं.
God appoints rulers.
परमेश्वर राजा नेमतो.
Powers that be are ordained of God, Paul says to the Romans.
आणि त्याच्या बाबतीत म्हटलं आहे जे देवापासून नेमलेले आहेत ते किती धन्य आहेत.
But what did Bush and Blair say?
परंतु बुश आणि ब्लेअर काय म्हटले?
We will appoint rulers.
आम्ही आमचा नेता उभा करू.
Isn't it absolutely fascinating that the ruler they chose to replace was the descendant of Nebuchadnezzar?
अद्भुत आहे की नाही ज्या राजाच्या बाबतीत त्यांनी नेमणूक करण्याचं ठरवलं तो राजा नबुकदनेझर राजाच्या वंशातून आलेला होता
And yet in the eyes of God the rule of Saddam Hussein was better than the rule of Bush and of Blair.
तरी बुश आणि ब्लेअर यांच्यापेक्षा सद्दाम हुसेन यांचं राजवट देवाच्या दृष्टिकोनातून चांगली होती
Because a totalitarian monarch is nearer to theocracy than democracy is
काबर लोकशाहीच्या सत्तेपेक्षा देवापासूनची जी सत्ता आणि शाही आहे ती महत्त्वाची आहे
Brethren, we're living in momentous times
माझ्या प्रियांनो आपण थोड्या काळाकरिता या पृथ्वीतलावर आहोत
we're living in the very end times
आपण अगदी शेवटच्या काळात अस्तित्वात आहोत
this whole times of the gentiles has virtually gone full circle
या परराष्ट्रांच्या सद्दीला जणू काय आपण पूर्ण वर्तुळ करत असलेलं पाहतो
सो दॅट द डिसेंडंट ऑफ द मॅन विथ हुम इट ऑल बिगॅन
जेणेकरून ज्या मनुष्याच्या द्वारे ही सुरुवात तिथे झाली आहे ज्याचे वंशवट पुढे आली
हॅज नाऊ बीन डिपोज्ड अँड एक्झिक्युटेड बाय द वेस्टर्न पॉवर्स ऑफ डेमोक्रेसी
आता लोकशाहीच्या सत्तेचा प्रसार करणाऱ्यांच्या द्वारे त्याला पकडण्यात आलं आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला
The UK and the US can never be blessed again of God. They are ripe for judgment.
युके असो की अमेरिका असो हे कधी योग्य निर्णय करू शकत नाही देवाच्या बाबतीतील ते निर्णय आहेत
So what are we seeing now?
म्हणून आज आपण काय पाहत आहोत
seeing God's judgment upon
आपण देवाचा न्याय तिथे पाहत आहोत
See the land, the nation of which I am a part
ज्या देशाचा मी एक भाग आहे
was a nation which, not very long ago, was sending men and women throughout the whole of the world to preach the gospel.
ती अशी वेळ नव्हती की थोड्या काळा अगोदर असं आमचं राज्य देश होता की अनेकांना प्रभूच्या सेवेसाठी ते जगभर पाठवत होते.
यु नो युअर हिस्ट्री,
तुम्हाला माहिती तुमचा इतिहास.
यु नो दॅट द टायनी आयलंड नेशन फ्रॉम व्हिच आय कम,
तुम्हाला माहिती की ज्या एका छोट्याशा बेटावरून मी आलेलो आहे.
हॅड डॉमिनेशन इव्हन थ्रू दिस लव्हली कंट्री अँड बियॉन्ड,
या संपूर्ण देशावर राज्य आमचं होतं.
वी प्रूव्ह द स्क्रिप्चर दॅट राइटियसनेस एक्झॉल्टेथ अ नेशन,
आपण आम्ही हे प्रकट केलं की नीतिमत्वतेच्याद्वारे एका राज्याला वर केलं जाऊ शकतं.
वी आर नाउ प्रूव्हिंग द रेस्ट ऑफ द वर्स,
आता त्या वचनाचा पुढचा भाग आम्ही प्रकट करत आहोत.
सिन इज अ रिप्रोच अन टू एनी पीपल,
जे पाप करतात त्यांच्या जीवनातून त्या गोष्टी उद्ध्वस्त होतात.
डू यू रिमेंबर व्हेन द फिलिस्टाइन्स कॅप्चर्ड द आर्क ऑफ द लॉर्ड,
जेव्हा पलिष्ठी लोकांनी प्रभू परमेश्वराचा कोश पकडून नेला.
दे टूक इट इनटू देअर कंट्री अँड दे पुट इट इन द हाऊस ऑफ देअर ओन गॉड दागोन,
पलिष्ठ्यांनी तो नेऊन आपल्या दागोनाच्या मंदिरात त्यांनी ठेवला.
व्हेन दे केम इन द मॉर्निंग,
जेव्हा ते सकाळी तिथे गेले,
द इमेज ऑफ देअर गॉड दागोन हॅड फॉलन ऑन इट्स फेस बिफोर द आर्क,
त्यांच्या दैवताचं ते मूर्ती दागोन त्यापुढे खाली तोंडावर पडलेली होती.
दे स्टूड इट अप,
त्यांनी पुन्हा ती उभी केली.
अँड इट हॅपन्ड अगेन,
आणि पुन्हा.
अँड दिस टाइम इट वॉज ब्रोकन,
दुसऱ्या वेळी पडली तेव्हा ती चूर्ण झालेली होती.
द गॉड दॅट वी वर्शिप इन द वेस्ट, इन द युके अँड द युएस, इज द गॉड ऑफ द डॉलर अँड द पाउंड, द गॉड ऑफ मनी अँड द गॉड ऑफ मटेरियल थिंग्स.
ज्या देवाची आता आम्ही युके आणि युएस मध्ये उपासना करीतो, तो डॉलरचा किंवा पाउंडचा, म्हणजे त्यांचं जे नाणं आहे त्याचं, म्हणजे सर्व भौतिकतेचं उपासना करणारे असे लोक आहेत.
व्हॉट हॅज गॉड डन इन दिस पास्ट फ्यू मंथ्स,
देवाने मागील काही महिन्यांमध्ये काय केलं?
He's brought it crashing down.
त्याने सगळे काही गिरावट केली.
I think that probably the politicians and the money makers, they will be able to stand it up again.
कदाचित असं वाटतं की जे राजनीतीचे लोक आहेत आणि पैशाचा आधार असलेले आहेत ते पुन्हा त्याला उभारू शकतील.
Very swiftly God's going to bring it down again.
परंतु ती अर्थव्यवस्था देव पुन्हा खाली पाडेल.
That's Revelation chapter 18.
ते प्रगटीकरण 18व्या अध्यायात आहे.
That's commercial Babylon.
ते व्यवसायात पडलेली बाबेल आहे.
When I was a young man, I sat in a conference like this.
जेव्हा मी एक तरुण होतो अशा कॉन्फरन्स मध्ये बसायचो.
There was a brother called Mr. Fred Tatford.
Fred Tatford म्हटलेले एक बंधुजन होते.
He was our kind of prophecy guru at that time.
त्या दिवसांमध्ये आमचे प्रोफेसीचे गुरु होते.
And Mr. Tatford was reading in Revelation 17 and 18.
आणि प्रगटीकरण 17 आणि 18 मधून ते आम्हाला शिकवत होते.
रिलिजियस बाबलन,
धार्मिकतेने भरलेलं बाबेल,
चॅप्टर 17,
17वा अध्याय,
अँड कमर्शियल बाबलन इन चॅप्टर 18,
आणि 18व्या अध्यायामध्ये व्यावसायिक बाबेल.
ही सेड एज हॅज बीन सेड हियर, टेक द बायबल लिटरली.
ते म्हटले जसं आता इथे पण सांगण्यात आलं की बायबल जसं लिहिलेलं आहे तसंच तुम्ही घ्या.
बट व्हेन ही केम टू चॅप्टर 18,
परंतु 18व्या अध्यायात पाहता,
ही सेड दिस इज डिस्क्रायबिंग हाउ द होल ऑफ द वर्ल्ड financial system collapses in one day.
इथे असं म्हटलं आहे की एका दिवसामध्ये सर्व जगाची अर्थव्यवस्था कशी संपुष्टात येईल.
And 40 years ago,
आणि 40 वर्षांपूर्वी,
the dear man is with the Lord now,
आता ते प्रभू जवळ गेलेले आहेत.
But 40 years ago he said, this cannot possibly happen.
40 वर्षांपूर्वी ते म्हटले होते कदाचित हे होऊ शकणार नाही.
The world financial system can't collapse in one day.
एका दिवसामध्ये जगातील अर्थव्यवस्था खाली पडू शकत नाही.
So this must be figurative. This must be symbolic.
म्हणून हे कदाचित दर्शकाच्या रूपकाच्या स्वरूपातून असावं.
Now 40 years later.
आता 40 वर्षांनंतर.
And we look at what has happened in just the last 6 months.
जे काही मागच्या 6 महिन्यात झालं जर त्याचा विचार केला.
Which of us can possibly doubt?
आपल्यापैकी कोण त्याबद्दल शंका करू शकेल?
God can bring the whole of the world's financial and commercial system and destroy it. In one day.
एका दिवसामध्ये जगाची सर्व अर्थ आणि व्यावसायिक व्यवस्था देव खाली पाडू शकतो की नाही.
So the times of the Gentiles from Nebuchadnezzar the Great.
म्हणून नबुकदनेझर राजापासून ही परराष्ट्रांची सद्दी.
They're all about one empire consuming another.
एका राजाच्या बाबतीत आहे की जे दुसऱ्या राज्याला खाली आणतं.
Each empire began strong.
प्रत्येक राज्य मोठं झालेलं दिसतं.
Each empire decayed.
प्रत्येक राज्य
usually decayed, usually through immorality.
त्या अनैतिकतेच्या जीवनामुळे खाली पडलेलं दिसतं.
So this cycle of power and decay carries on.
आणि त्या अशा परिस्थितीमधून ते पतन झालेलं आणि भ्रष्ट झालेलं.
But we're now in the end of that time.
परंतु त्या सध्याच्या शेवटास आता आलेलो आहोत.
Where greed and godlessness and immorality are just spread across the whole of the world.
जिथे लोभ, अभक्ती, व्यभिचार आणि जार कर्म संपूर्ण पृथ्वी तलावर पसरलेलं आढळतं.
And the devil is now in a position where very soon he's going to bring onto the world stage his man.
आणि सैतान आता तयार आहे की अगदी थोड्या काळानंतर तो आपला मनुष्य या जगामध्ये आणणार आहे.
He has got all his infrastructure.
त्याच्या सगळ्या व्यवस्थेला आता तो तयार करत आहे.
The infrastructure of darkness.
जे अंधकाराची व्यवस्था आहे.
His is a kingdom of darkness.
त्याचं अंधकाराची सत्ता आहे.
God's is a kingdom of light.
देवाचं प्रकाशाची सत्ता आहे.
His is a man, a ruler, the devil has got a man who will be the very embodiment of wickedness.
तो सर्व दुष्टतेने भरलेलं असं शरीर आहे.
God's man is the sinless son, the Lord Jesus Christ.
परंतु देवाचा मनुष्य पापविरहित असा पुरुष आहे.
So then we're going to leave it there.
आता आपण तिथे थांबणार आहोत.
Later, God willing, it's my responsibility to speak about the false prophet.
प्रभूची इच्छा असल्यास ही माझी जबाबदारी आहे की खोट्या संदेशाच्या बाबतीत बोलावं.
And I've chosen with I hope the permission of my dear brother that it is probably more helpful if I speak more about the beast, the man of sin, at the same time as I speak about the false prophet. They work so closely together, it's easier to speak about them together.
पाप पुरुष श्वापद यांच्या बाबतीत जे संगतीचे संबंध आहेत त्या बाबतीत अधिक बोलावं अशी मी अपेक्षा करतो.
So now that brings us nicely to time for coffee.
आता ही वेळ आहे की आपण जाऊन कॉफी प्यावी.
Even as we stand and enjoy coffee together.
संगती उभं राहून जेव्हा आपण त्या कॉफीचा आनंद घेऊ.
It's interesting, isn't it, that we are really in a garden scene in the middle of a city.
हे आश्चर्य आहे की नाही? अशा नगरामध्ये आपण एका बगीचात आहोत.
Think about these things, brethren.
एक मिनिट विचार करा बंधूंनो.
They're very real.
ह्या खऱ्या बाबी आहेत.
The word of God is living.
देवाचं वचन हे जिवंत आहे.
It is, isn't it?
आहे की नाही?
Wonderful book.
अद्भुत हे पुस्तक.
All joined up together.
सगळं काही अशा संगतीत जोडलेलं आहे.
And all teaching us how that ultimately the kingdom of the wicked one is going to be utterly defeated.
आपल्याला हेच शिकवत आहे की शेवटी दुष्टाचं सगळे राजवट संपुष्टात येईल.
And that the administration that the world is longing for, the administration of righteousness and peace.
ज्या शांतीचं आणि धार्मिकतेच्या राज्याची राजवटीची आज जग अपेक्षा करत आहे.
That will be brought in the millennial reign of our Lord Jesus Christ.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या राजवटीच्या काळात ते प्रस्थापित केलं जाईल.
One final thing I should just have said really, I suppose.
फक्त एक वाक्य बोलून मग मी थांबवतो.
The thing that Nebuchadnezzar dreamed about in chapter 2 of Daniel.
दानिलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जे नबुकदनेझर राजाने दर्शन पाहिलं.
The strong image of various metals.
जी अशी भयंकर मूर्ती जी वेगळ्या वेगळ्या धातूंची होती.
Daniel had a vision about it as well in chapter 7.
दानिलला तेच स्वप्न 7व्या अध्यायात होतं.
But what Nebuchadnezzar dreamed about from man's viewpoint.
परंतु नबुकदनेझर राजाने जे स्वप्न मनुष्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं.
Daniel had a vision of it from God's viewpoint.
तेच दृष्टांत आणि दानिलाने देवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं.
God doesn't see gold, silver, brass and iron.
देव त्या ठिकाणी सोनं चांदी पितळ आणि लोखंड पाहत नाही.
God sees wild beasts.
देव सगळं भयंकर पशु पाहतो.
It's the same picture. It's the same sequence of events, the unfolding of the times of the Gentiles.
तेच चित्र आहे आणि त्या ठिकाणी तेच परराष्ट्रांच्या सद्दीचं चित्र आहे.
One is from man's viewpoint.
एक मनुष्यांचा दृष्टिकोन.
Chapter 7 is from God's viewpoint.
परंतु 7वा अध्याय देवाचा दृष्टिकोन.
Now we trust that the Lord will bless his word to us.
प्रभु या वचनानुसार आशीर्वाद देईल अशी आपण.
Thank you for listening so patiently through a long session.
या मोठ्या सत्रावर लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल आभार मानतो.
The Lord bless his word.
प्रभु आपल्या वचनास आशीर्वाद देईल.